श्री वृंदावन धाम की जय। जय श्री राधे श्याम। ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपक कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
श्री ब्रजभूमि भगवंताची अतिशय प्रिय भूमी आहे आणि श्री ब्रजभूमीला जाण्याआधी जी काही चौकशी केली मी की फर्स्ट टाइम चालले का, याचं कारण असं आहे की ब्रजभूमी ही दुधारी तलवार आहे। श्री गौरांग महाप्रभूंच्या धामात आपण गेलात तर तिकडे बरेच अपराध माफ आहेत, कारण गौरांग महाप्रभू हे औदार्य अवतार आहेत। ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या प्रति केलेले अपराध माफ करतात, त्यांच्या विग्रहांच्या सेवेमध्ये झालेल्या चुका ते माफ करतात, त्यांच्या धामात झालेले अपराध ते माफ करतात, म्हणजे जवळजवळ सगळे अपराध माफ करतात, फक्त एकच अपराध माफ नाही करत। ते कुठचा अपराध? वैष्णव अपराध। वैष्णव अपराध जगामध्ये कुठेच माफ नाही, गौरांग महाप्रभूच्या धामासुद्धा माफ नाही, पण वैष्णव अपराध सोडून बाकी सगळे अपराध माफ आहेत। परंतु तसं वृंदावनमध्ये नाही, म्हणून वृंदावनला जायच्या आधी भरपूर मनाची तयारी करणं अतिशय आवश्यक असतं। वृंदावन धाम आणि राधाकृष्ण याच्यामध्ये अंतर नाही, त्यामुळे जो कोणी जो काही अपराध आपण करतो जाणून बुजून किंवा चुकून, त्या सगळ्या अपराधांचं बरंच मोल आपल्याला चुकवावं लागतं। कारण शास्त्र असं सांगतं, मथुरा महात्म्यामध्ये लिहिलं आहे, मथुरा महात्म्य, की वृंदावन धाम मथुरा धाम याच्यामध्ये तुम्ही जे काही आध्यात्मिक काम कराल त्याबद्दल तुम्हाला 100,000 पटीने लाभ होतो। म्हणजे तुम्ही जर मुंबईत वाड्यामध्ये कलकत्त्याला कुठे शहरामध्ये जप केलात आपल्या गावी कुठे, तर तुम्हाला 1 लाभ मिळेल, 1 प्रकारचा लाभ मिळेल। परंतु तोच लाभ जप तुम्ही 1 माळ समजा मुंबईत केली आणि ती 1 माळ तुम्ही वृंदावन धाम मथुरामध्ये केली, तर तुम्हाला 100,000 पटीने लाभ प्राप्त होतो। कारण का? वृंदावन हे अतिशय उत्कट धाम आहे, तीव्र आणि उत्कट धाम आहे भगवंताचं। सर्वोच्च धाम आहे भगवंताचं। त्यामुळे भगवंत तिकडे प्रत्येक केलेल्या प्रत्येक आध्यात्मिक कृतीला 100,000 पटीने लाभ देतात, पण ते दुसऱ्या पद्धतीने पण ॲप्लिकेबल आहे। म्हणजे कसं? तिकडे अपराध केलात तर त्याच पटीने तुझा परिणाम भोगायला लागतो। तर कधी कधी आपण हिंदीत म्हणतो, हिंदीमध्ये लेने के देणे पड गए, हां, म्हणजे आपण गेलो तिथे आध्यात्मिक उन्नती करण्याकरता, परंतु व्यवस्थित तयारी न केल्यामुळे जे काही अपराध घडले त्यामध्ये सर्व काही आध्यात्मिक उन्नती धुवून गेली, नष्ट झाली, असं होऊ शकतं। म्हणून वृंदावन धाममध्ये वावरताना आणि वागताना आणि जप करताना आणि सेवा करताना तिकडचा जो काही काळ तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याबद्दल खूपच तुम्हाला जपून राहावं लागेल, जपून एकदम। आणि 4 प्रकारचे धामवासी असतात हे पण तुम्हाला कळणं आवश्यक आहे धाममध्ये जाण्याआधी। 1 प्रकारचे जे धामवासी आहेत ते त्याच ठिकाणी जन्म घेतात, असं म्हटलेलं आहे की अनंत जन्मांमध्ये इतर ठिकाणी इतर तीर्थस्थानी भगवंताची सेवा आणि भक्तांची सेवा आणि पुण्याई झाल्यानंतर कधी कधी क्वचित धामामध्ये जन्म मिळतो, धामवासी म्हणून तिकडचे आई बाबा तिकडचाच जन्म प्राप्त होतो. ते सर्वोच्च धामवासी ज्यांचा जन्मच तिकडचा आहे. आणि त्या जन्माचा कसं काय लाभ आहे की ज्या व्यक्तीचा जन्म अशा धामात झालेला आहे ती व्यक्ती पुन्हा या जगात जन्म घेत नाही, ती व्यक्ती पुन्हा ह्या जगामध्ये जन्म घेत नाही. त्या व्यक्तीचा हा शेवटचा जन्म आहे आणि त्या जन्मात त्या व्यक्तीला खूप त्रास होतो, खूप कष्ट होतात, खूप परीक्षा होतात, खूप आव्हानं येतात, खूप प्रकारचे कष्ट होतात शरीराचे, मनाचे, सामाजिक, भावनिक स्तरावरती प्रत्येक स्तरावरती त्या माणसाला कष्ट येतात. त्या व्यक्तीचं स्वरूप रूप जे आहे तितकं सुंदर नसतं. धामवासी जनरली गरीब असतात, धामवासीचं शरीर कुरूप असू शकतं, विकलांग असू शकतं. आणि धामवासी लोकांना आम जनतेपेक्षा अधिक प्रकारचे संकट येतात, हे सगळं मी स्वतः पाहिलेलं आहे डोळ्यांनी माझ्या. का असं भगवंतांना ठेवतात? जन्म ऐश्वर श्रुती श्रीभीर ह्या चार गोष्टी ज्या आहेत ना त्या माणसाला गर्विष्ठ बनवतात. उच्च कुलात जन्म, मी ब्राह्मण कुलोत्पन्न आहे, मी अमुक तमुक पोलीस इन्स्पेक्टरचा मुलगा आहे, माझे वडील मुंबईचे मुंबईचे महापौर आहेत, माझे काका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, अशा प्रकारचं जे आपण म्हणतो ना, माझे वडील मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, हे आजकालचे उच्चकुल. पूर्वीच्या काळात उच्च म्हणजे राजाचा मुलगा, ब्राह्मणाचा मुलगा, राजगुरूचा मुलगा, मंत्र्याचा मुलगा, अशा प्रकारचं उच्चकुल मानलं जायचं. अमुक कुळी ब्राह्मण, तमुक कुळी ब्राह्मण, 96 कुळी अमुक तमुक. जन्म, जन्माने श्रेष्ठ असलेल्या माणसाला आपोआपच गर्व होतो, त्याची योग्यता असो वा नसो मी अमुक तमुचा मुलगा म्हणूनच तो गर्व करतो. ऐश्वर म्हणजे धनसंपत्ती किंवा बाकी काही सवलती, बाकी काही फॅसिलिटीज, आमच्या वडिलोपार्जित जमीन प्रॉपर्टी आणि त्यांच्याकडून वडील डॉक्टर, आई डॉक्टर, काका डॉक्टर, त्याच्याकडनं एक आपल्याला लाभ होतो, ऐश्वर. हां, आणि श्री म्हणजे धन, पैसे, डायरेक्ट वेल्थ. आजकाल सगळ्यात जास्त श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे आपल्या जगात? आपण कोणाला मानतो आणि ज्याला बघून आपण लगेच मान खाली करून हात जोडतो? पैसे, धनवान व्यक्ती. आणि धनाच्या योगाने मग अधिकार, पद, पॉवर, हां, ह्याला आपण नमस्कार करतो आजकाल. मग तो व्यक्ती किती थर्ड क्लास का असे ना, अशिक्षित, अंगुठा भादर, लुच्चा, दारुडा, दरोडेखोर, हां, भ्रष्टाचारी का असे ना, पैसे असलं की नमस्कार. आणि तिसरी आजकालची मान सन्मानाची गोष्ट काय? दहशत. तुमची दहशत किती आहे लोकांवरती? हां, निगेटिव्ह, लोक तुम्हाला मान देणार. तर जन्म ऐश्वर श्रुती, श्रुती म्हणजे ज्ञान. तुम्हाला किती नॉलेज आहे, किती प्रकारचं तुम्हाला ज्ञान आहे, तुमची किती विद्या तुम्ही घेतलेली आहे, तुमच्या डिग्री किती मोठ्या आहेत, आणि तुम्हाला अमुक तमुक महत्त्वपूर्ण वस्तूंबद्दल किती ज्ञान आहे, याचा पण लोकांना गर्व असतो. तो माणूस किती काळा कलुटा कुरूप का असे ना, पण बुद्धी आणि ज्ञान असेल तर एक सन्मान असतो. आणि तो व्यक्ती किती कुरूप असला तरी त्याच्या त्या डिग्रीमुळे, ज्ञानामुळे त्याला खूप गर्व असतो. तर जन्म ऐश्वर श्रुती आणि श्री म्हणजे पैसे, पैसे, ज्ञान, ऐश्वर आणि उच्च जन्म, या चार गोष्टीवरती जनरली आपण गर्व करत असतो. आणि राधाराणी आणि श्रीकृष्ण भगवंत आपल्या धामामध्ये जन्म झालेल्या व्यक्तींना ह्या चार गोष्टींशी संपर्क येऊ देत नाही जास्त करून. त्यांना असं ठेवतात की ह्या चार गोष्टी त्यांना जवळजवळ नाही मिळणार, मग गर्व कसला करणार? गरीब व्यक्ती, चांगला नसणार दिसणारा व्यक्ती, चांगल्या मोठ्या कुलात जन्म न घेतलेला व्यक्ती, त्याला ज्ञान नाही आहे, ज्याकडे पैसे नाही आहे, त्याच्याकडे ऐश्वर नाही आहे, तो गर्व कशाला करणार, कशावर करणार? म्हणजे अनायासी तो मनुष्य नम्र राहू शकतो आणि नम्र राहिला की तो नेहमी भगवंताच्या चरणी राहणार. त्याला खूप सोपं पडणार भगवंताची भक्ती करणं, त्यांचा आश्रय घेणं, त्यांना पुकारणं, त्यांची प्रार्थना करणं. सहसा गर्विष्ठ माणसाच्या मुखातून प्रार्थना नाही निघू शकत. त्याला वाटतं की ठीक आहे, हे नाही तर ते बघू ना, त्याला कॉन्टॅक्ट करू, हे करू, ते करू. तो सहज हात जोडणार नाही की भगवंता प्रभूजी माताजी मला वाचवा, मला मदत करा, असं कोण म्हणणार? जो नम्र असेल तो म्हणणार. म्हणून योजनाबद्ध रीतीने राधा आणि कृष्ण आपल्या धामात जन्म दिलेल्या व्यक्तींना नम्र ठेवायचा प्रयत्न करतात, ज्या योगे ते कायम त्यांच्या ध्यानामध्ये मग्न राहावेत. आता ब्रजवासी ही जी कल्पना आहे, आता आपलं काय चाललं वर्णन, धामवासी कोण कोण आहेत? तर ब्रजवासी म्हणजे जो धाम वृंदावन धाम ब्रजभूमी मथुरा मंडल मध्ये ज्यांनी जन्म प्राप्त केलेला आहे. स्वतः पाहिलेलं आहे, आमच्या बरसाना आय कॅम्पमध्ये आम्ही ना कधी कधी रात्री राऊंड घालत जायचो. रात्री पेशंटचं ऑपरेशन झालेलं असतं, कोणाला दुःख होत असतं, कोणाला काही दुखत असतं, कोणाला उलटी होत असते, कोणाचं ब्लड प्रेशर जास्त झालेलं असतं, अनेक प्रकारच्या रात्री समस्या होऊ शकतात. तर आम्ही आमच्या कॅम्पच्या वॉर्डमध्ये रात्री कधी कधी राऊंड घ्यायचो की काय मदत हवी असेल तर आपण करू शकतो. अशाच एका रात्री आम्ही राऊंड घेत होतो. अंधार होता, म्हणजे एका ठिकाणी लॅम्प होता छोटासा. सगळे लोक थंडीमध्ये रजाई ओढून झोपून गेले होते आणि बऱ्याच लोकांच्या बिछाण्यातून म्हणजे रजाईच्या आतून राधे 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 असा आवाज येत होता. तर डॉक्टर जो राऊंडवरती आहे त्याला आम्हाला काय वाटणार, ते दुखत असेल त्याला, म्हणून तो असाच देवाचं नाव घेत असेल. म्हणून आम्ही तिकडच्या ऑन ड्युटी डॉक्टरला म्हटलं, जरा बघा त्याला, तो एवढा मोठ्या मोठ्याने राधे राधे म्हणतोय. आणि जेव्हा त्याची रजाई आम्ही काढली तर तो गाढ झोपेत होता. एकच नाही, अनेक व्यक्ती आणि बायका पण आणि पुरुष पण गाढ झोपेमध्ये राधे 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 राधे. हा ब्रजवासी जो जागृत अवस्थेमध्ये आणि झोपेमध्ये आणि कुठच्याही अवस्थेमध्ये कधीही राधा आणि कृष्णाला विसरत नाही, ही हा ब्रजवासींची ओळख आहे. एक आम्ही एकदा मान मंदिरला असं वर जात होतो वरती, आणि तिकडनं एक ब्रजवासी बाई आपल्या मुलीला तयार करून शाळेचा ड्रेस घालून शाळेची बॅग घेऊन डबा घेऊन शाळेत पोचवायला म्हणून जात होती. तर आम्हाला भेटली तर ती बाई आम्हाला नेहमी बोलवते घरी, प्रभूजी घरी या, प्रसाद घ्या, आमचं छास प्या वगैरे वगैरे. तर त्या दिवशी अचानक भेटली, प्रथमच आमच्या त्या भेटीमध्ये, तर लगेच तिने आपल्या मुलाला बनवलेला जी रोटी होती डब्यात दिलेली तर लगेच देऊ केली. आम्ही म्हटलं मुलगा काय खाणार, मुला शाळेत चाललाय, हे और बन जाएगी क्या इसमें, और बन जाएगी, आप तो कभी कभी आते हो, आप ले लो, हे फक्त ब्रजवासी करू शकतो आणि कोणी नाही करू शकणार. हां, आपल्या मुलाचा डबा पाहुण्याला देणं आणि आपल्या मुलाला नंतर करून देऊ ही योजना किंवा हा विचार जो फक्त ब्रजवासीचा सच्चा जो आहे ब्रजवासी तोच करू शकतो. सच्चा ब्रजवासी कसा असतो, मी कधीही त्यांच्याकडे जा, मला अजूनही आठवतो 1986 साली आम्ही सगळ्यात प्रथम वृंदावनमध्ये यात्रा करण्याकरता गेलो होतो. त्या वर्षामध्ये 1986 डिसेंबरमध्ये फक्त 22 लोक होती यात्रेमध्ये. कसं वाटतं नंबर? आता 5,000 आणि 6,000च्या पुढे ऐकू येतं यात्रेमध्ये किती यात्रेकरू आहेत, 5,000 आहेत, 5,500 आहेत वगैरे वगैरे. त्यावेळी फक्त 22 आणि ती पहिली यात्रा होती आपल्या राधा गोपीनाथ मंदिराची. तर त्या यात्रेमध्ये आमचं कसं असायचं, आम्ही सकाळी 4:30 मंगलआरती दर्शन करून लगेच निघायचो. म्हणजे नरसिंह आरती पण थांबायचो, लगेच दर्शन बंद झालं की लगेच आमची यात्रा सुरू व्हायची आणि रात्री 11:30-12 यात्रा चालू राहायची. आणि कशी यात्रा, त्यामध्ये भोजनाची काही व्यवस्था नाही, म्हणजे कुठे आता जेवू त्याची खात्री नाही, जायचं फक्त बस उठून. आम्ही आपलं त्यावेळी 23-24 वर्षाचे होतो तरुण माणसं, आणि कोणी असं चिंता पण नाही करायची की बाबा लंचची व्यवस्था कुठे आहे, डिनर कुठे व्यवस्था केली आहे, कसं जायचं, कसं यायचं, काय नाही. जे तेव्हा रस्त्यावर उतरल्यानंतर जे काय सुचेल आणि जे काय महाराज सांगतील ते करायचं. तसं आम्ही एकदा गेलो होतो यात्रेमध्ये आणि तिकडे मला आज आठवतं की आम्ही अक्षय वॉटमध्ये गेलो होतो, फार डीप गावात वृंदावनच्या. त्या ठिकाणी कृष्ण आणि सावंगडी मिळून डबे खायचे, आपले दुपारचं जेवण खायचे, तिकडे आपल्या पिशव्या वगैरे लटकवून ठेवायचे त्या वृक्षावरती आणि तिकडे खाली बसून ते जेवायचे. तर तिकडे आम्ही बरोबर लंचच्या वेळेस म्हणजे दुपारच्या वेळेस पोचलो भुकेच्या वेळी. मग आता कोणी बोलत नाही महाराज काय, पण विश्वरूप दास त्यांना जास्त लागते भूक, त्यांना भूक सहन पण होत नाही, पित्त प्रकृती. मग महाराजांना म्हटलं महाराज आम्हाला भूक लागली जर जेवायची व्यवस्था कसं काय. तर महाराज म्हणाले की इथे एकच मार्ग आहे जेवण मिळवायचा, तो म्हणजे भिक्षा मागणे. ते बघा ते सोपड्या आहेत ना मातीच्या, जाऊन तिकडे मागा भिक्षा तुम्ही. तर आम्ही सगळे डॉक्टर मंडळी सगळे आमच्या बायकांना घेऊन सगळे गेलो भिक्षा मागायला. आणि प्रत्येक घरामध्ये आम्हाला रोटी आणि भाजी मिळाली. कुठेही असं म्हटलंय आगे जाओ पुढे जा पुढे जा पुढे जा, हे मुंबईची आपल्याला सवय आहे ना, आगे जाओ आगे बढाओ, चल 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 पुढे जा. असं नाही, प्रत्येक घरामध्ये या 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 या, काय ताक देऊ का, काय लोणी देऊ का, गरम गरम भाकरी करून देऊ का, पटकन चुलीत बसले, मीठ लगेच बाजरीचं पीठ मळलं, पटपट हाताने जाऊन ते कंडे टाकले, लाकडं टाकली, लगेच चालू केलं पटकन पटपट, वरती एक चपाती म्हणजे रोटी, खाली आगीमध्ये एक चक फुलवायला पटापट पटापट पटापट. आणि मग हिला कळलं की हिच्याकडे पाहुणे आले म्हणून लगेच ती पण म्हणले आमच्याकडे पण घ्या, आणि असं करून चार पाच घरामध्ये भरपूर रोट्या अशा गोळा झाल्या. महाराज झाडाखाली बसले होते, आम्ही तशा रोट्या घेऊन आमच्या बायका आणि आम्ही ते गोळा करून आलो महाराजांकडे, त्यांनी बसले सगळ्यांना रोट्या वाटल्या, आम्ही खाल्ल्यापासून. त्या जत्रेमध्ये आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम गेलो होतो ना, हे तुम्हाला मी का सांगतोय की आपण कुठे चाललो आहोत आणि कुठच्या प्रकारच्या लोकांना भेटत आहोत, आणि ते आपल्या शहरी विचाराप्रमाणे दिसायला पण सुंदर नाहीत, हां एकदम स्मार्ट पण दिसत नाहीत, किंवा खूप शिकलेले पण वाटत नाहीत, आणि एकदम असे कुरूप गरीब आहेत. तर आपण मिस्टेक करू शकतो की ही अशी फालतू माणसं आहेत असं आपल्याला वाटू शकतं, कारण शहरामध्ये आपण लोकांना बघतो आणि मग त्यांची पारख करतो, कसे कपडे घातलेत, चष्मा कसा आहे, केस कसे विंचरलेत, हां स्टाईल कशी आहे, बोलतात कसे वगैरे वगैरे, आपण त्यांना बाहेरी दृष्टीने परखत असतो. पण वृंदावन धामामध्ये तुमची सगळी परखायची पद्धत फेल होणार आहे हे लक्षात ठेवायचं. आम्ही जेव्हा पहिल्या वेळी गेलो होतो वृंदावनला, तेव्हा बरसाण्यामध्ये आम्ही 4 वाजता पोचलो, फर्स्ट टाईम म्हणजे पहिलीच यात्रा, काय बरसाना काय ठाऊक नाही काय, पण अशी कथेमध्ये ऐकलं होतं की बरसाना म्हणजे राधारणीचं बालपणीचं स्थान वगैरे वगैरे, तिकडे आमचे महाराज होते पूर्वी असं मोगम माहिती होतं. तर त्या ठिकाणी महाराज आमचे 6 महिने राहिले होते 1971 साली, तुम्ही वाचलं असेल ना तुषार्थ पथिक या पुस्तकामध्ये, त्या ठिकाणी 6 महिने त्यांचा निवास होता, आणि तिकडे त्यांना अद्भुत साक्षात्कार प्राप्त झाले, आणि ते त्या घरात कधी कधी यायचे जेवायला, आणि बराच वेळ वरती राहायचे आणि मानपुरामध्ये भिक्षा करायचे. तर ते 71 साली जेव्हा तिकडून गेले निघून, तर त्यांना 16 वर्ष पुढची तिकडे यायला दिलं गेलं नाही त्यांच्या ऑथॉरिटीजतर्फे, आणि त्यावर्षी त्या दिवशी फर्स्ट टाईम ते इतक्या वर्षानंतर तिकडे आले. तिकडे तेव्हा होते तेव्हा त्यांची लाप जटा आणि तरुण 18 वर्षाचा मुलगा आणि जटाधारी ब्रिटिश म्हणजे वेस्टर्न म्हणजे पाश्चिमात्य मनुष्य असं त्यांची एक होतं रूप. आणि आता ते संन्यासी पूर्णपणे डोकं भादरून शेंडी ठेवून संन्यास वस्त्र घेऊन दंडा घेऊन अशा रूपामध्ये आले होते. तर ते इतके खुश झाले ब्रजवासी, इतके खुश झाले. आणि त्यांच्याकडे कसं असतं, सकाळी एकदा जेवण बनतं 50-60 लोकांचं तेव्हा, आणि संध्याकाळी 50-60 लोकांचं जेवण बनतं. घरात माणसं किती, 5-7 माणसं. इतकं जेवण बनतं कोणाकरता, जो कोणी येईल त्याच्याकरता, जो कोणी येईल त्याच्याकरता. आणि आज तोच नंबर 300 झालेला आहे त्या घरामध्ये. तुम्ही कधीही वॉक इन प्रवेश करा, तुम्हाला लगेच जेवायला मिळेल पोट भरून. तुमची चौकशी केली जाणार नाही, तुम्ही कुठून आलात, कोणाचा रेफरन्स तुमच्याकडे आहे, कोणाची ओळख आहे, फोन नंबर द्या, तो मनुष्य कोण, तुमची जात काय, तुमचं पेशा काय, असं काहीच तिथे होत नाही. मोठा वरांडा आहे, तिकडे कोणीही यावं, कधीही बसावं आणि पोट भरून जेवावं अशी आजही पद्धत आहे. तर 4 वाजता त्यांचं मध्ये कसं असतं, दुपारचं काम झालं होतं, संध्याकाळचं काम सुरू व्हायचं होतं, तर तो मधला काळ होता, सगळं किचन साफ बीप करून ते झोपले होते सगळे. आम्ही इकडे लगेच उठले आणि ज्या वेगाने त्यांनी ते चूल लावली आणि पटापट पटापट पटापट, आम्ही 22 लोक होतो आणि ते तोपर्यंत मुंबईतनं कारण माणसं विमानाने आली होती, तर 35 माणसं होतो मी त्यावेळी. 35 माणसांकरता काही मिनिटांमध्ये अनंत पोळ्या आरोट्या तयार झाल्या तिथे, भाकऱ्या, आणि त्या भाजी करायची वेळ नव्हती म्हणून 4-5 प्रकारची लोणची काढली त्यांनी, आणि पटापट यावर गूळ, हां ब्रज का मेवा म्हणतात त्याला, गूळ, तो गूळ आणि लोणचं आणि बाजरीची रोटी आणि गव्हाची रोटी असं भरपूर सगळ्यांना प्रचूर मात्रामध्ये गरम 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 खायला दिलं. मुंबईत काय करू आपण, अरे क्या कितने बजे आहे, चल एक चहा करून देऊन टाकता ना, काय आता ही वेळ आहे काय याची, काय फोन नाही काय नाही, इन्फॉर्मेशन नाही कसंच नाही, कसे लोक असतात बघा कसे येतात, काय नियम काय शिस्त काय असतं की नाही मर्यादा काही, असं नाही वृंदावनमध्ये. आजही तुम्ही वृंदावनच्या कुठच्याही घरी जा आणि मला भूक लागली आहे आणि मला जेवायचं आहे असं सांगा. एकदम वृंदावनमध्ये आजकाल वातावरण थोडं बिघडलेलं आहे, पण गावात जा तुम्ही गावात, आणि कुठच्याही घरात जा, आणि तुम्ही कितीही पॉश दिसणार असाल, म्हणजे आपण दिसतो ना जरा शहरातली माणसं चांगले कपडे चष्मा बिस्मा घालून, त्यांना कळतं की शहरातली माणसं आहेत, पण ते तुम्हाला प्रेमाने खायला घालणार. खरा ब्रजवासी कोण असतो? धामवासी. तो आलेल्या प्रत्येक माणसाला भगवंत मानून त्याची सेवा करतो, त्याला खाऊ घालतो, त्याच्याशी प्रेमाने बोलतो, त्याला मदत करतो. तुम्हाला काय बघायचं आहे का, तुम्हाला दाखवू का, काय गायडन्स हवा आहे का तुम्हाला, मी तुमच्यावर येऊ का, काय हेल्प लागेल का तुम्हाला. आम्ही जेव्हा तिकडे कॅम्प लावला पहिल्यांदा, त्यावेळी त्यांचं घर ठेवतो ना, त्यांच्या घरात आम्ही तंबू ठोकला. किती माणसं? 68 माणसं होती. 1986 साली डिसेंबरमध्ये कडक थंडीमध्ये आम्ही तिथे गेलो होतो. त्यांनी बारदानाचं घरं बनवून आम्हाला तिथे राहायची व्यवस्था केली होती, बारदानाची रूम्स बनवून. त्यात बारदानाचा दोन दरवाजा, बारदानाचं टॉयलेट्स, असं शेतामध्ये खड्डे खणून. परंतु 68 स्त्री पुरुषांना त्यांनी आपल्या घरामध्ये 22 दिवस ठेवलं होतं, आणि दिवस रात्र राबून सगळ्यांच्या आधी ते उठायचे आणि आम्हाला झोपून गेल्यानंतर ते झोपायचे. अशा पद्धतीने त्यांनी आमची सेवा केली होती, आणि मी सगळे नवीन कडक थंडीमध्ये. तर ते रात्री 12 एक मोठा पात्रामध्ये पाणी घालून गरम करून ठेवायचे. पाणी इतकं थंड असायचं की सकाळी तुम्ही जर चालू केलं तर ते 2 लागतं गरम व्हायला. म्हणून ते तुम्हाला सकाळी सकाळी कॅम्पला जाण्याकरता वेळेवरती गरम पाणी मिळावं म्हणून ते रात्री 12 ते भरवून पाणी अर्ध गरम करून ठेवायचे, म्हणजे सकाळी उठल्यावर लगेच आणखीन पुढचं गरम होऊ शकतं. आणि तुम्ही जेव्हा 4 उठाल, एकदम खवळता हुआ पाणी तुम्हाला मिळणार बालदीमध्ये. आणि रात्री त्यांची आई सगळ्यांना दूध देऊन कन्फर्म करणार, मिळालं का दूध सगळ्यांना, ब्लँकेट मिळालं का, रजाई मिळाली का, काय थंडी वाजते का, काय हवाय का तुम्हाला. तर सर्वांना बघून, सर्वांना प्रेमाने निजवून खात्री करून मग ती बाई झोपणार, आणि आम्ही उठण्याआधी ती उठलेली असणार. परत तुम्हाला काय दूध हवंय खायला प्यायला काय बघायला, सगळं पाणी मिळतं ना गरम पाणी, सगळ्यांचं काय काही गैरसे तो होत नाही. अशा पद्धतीने एक दिवस नाही, 2 नाही, 22 आम्ही त्यांच्याकडे राहिलो. आमचे सिक्युरिटी गार्ड पण तिकडेच, डॉक्टर पण तिकडेच, नर्स आणि सगळे प्रकारची माणसं तिकडे राहत होतो आम्ही. आणि ते म्हटलं की तर एक बार कर दिया होगा, प्रत्येक वेळी हीच भाव आहे, हाच भाव आहे त्यांचा प्रत्येक वेळी. आजसुद्धा आमचे आता 30 पूर्ण झाली तिकडे जाऊन, पण आजही कधी पण तुम्ही कधी या, किती लोकांना घेऊन या, इतका म्हणजे कसं माहिती ना, दरवाजे उघडे कधीही या तुम्ही, किती लोकांना घेऊन या. तर जास्त नंबर आणला तर फक्त इन्फॉर्म करा, म्हणजे आपण लगेच तुम्हाला जेवायला घालू, पण नाहीतर तुम्ही कधीही या, जे असेल तुम्हाला खायला घालू. आणि जरी तुम्ही 50-60 लोक जरी गेलात न सांगता, तरी त्यावेळी जे काय असेल ते खायला घालणार, आणि लगेच भात लावणार किंवा काय रोटी बनवणार, लगेच तुम्हाला खायला घालणार. भले आलूची भाजी असेल, काय असेल ते, पण आलेल्या माणसाला कधीही ते असं पण नाही, हवी कितनी बार आते हो, हर बार आते हो, कभी भी आते हो, इतना लोगों को लेके आते हो, असं काही नाही. ते ब्रजवासी असे अनेक त्यांचे गुण आहेत, प्रेम, हां त्यांचं हृदय ना, ते मिश्री, मिश्री म्हणजे कसं काय म्हणतात त्याला, काय ते मराठीत म्हणतात, खडीसाखर. हृदय म्हणजे खडीसाखरच असते, गोड, प्रेम, आदरातिथ्य, आदर, हां भक्ती देवाची. आणि एवढं सगळं करून त्यांच्या घरातल्या लोकांचा आणि बायकांचा पुरुषांचा टर्न बाय टर्न ते रोज कीर्तन करून करायचे. त्यांचा एक नेम होता, आपला कीर्तन करायचं 1/2 आपल्या पद्धतीने भगवंताकरता इंडिव्हिज्युअल. तर आम्हा सगळ्यांची सेवा करून त्यांचा आपला नियम चालूच असायचा. म्हणजे जर सासूबाई आणि दीर आणि नवरा जर हेल्प करत असेल तर सून कीर्तन करणार, आणि जर सासू कीर्तन करत असेल तर बाकीचे लोक मदत करणार सगळ्यांना, असं टर्न बाय टर्न ते कीर्तन करणार. पण त्यांचा नियम जो आहे ते रोज करणार, रोज भगवंताला श्रृंगार करणार छानपैकी. घरात मोठं मंदिर आहे त्यांच्या. तर हे ब्रजवासी, आणि अशा ब्रजवासींच्या सान्निध्यामध्ये आपण जाऊन बसलं पाहिजे, की धामवास म्हणजे काय आणि धामवासी म्हणजे काय समजण्याकरता. तर एक प्रकारचा धामवासी कोण झाला, ज्याचा तिकडे जन्म झालेला आहे. खरोखर आता कलियुगाच्या प्रभावामुळे बरीच लोकं बिघडली आहेत, बरीच लोकं स्वार्थी झाली आहेत, लोकांना लुटतात वगैरे वगैरे भरपूर लोकं होतात. पण हे कसं, मथुरा वृंदावन टाईपच्या शहरीकरणाच्या परिणामामुळे किंवा प्रभावामुळे होतं. पण जे अजून देहात आहे, जिथे खरा ब्रज अजून दिसतं आहे आपल्याला, खरी ब्रजभूमी आपल्याला दिसू शकते, त्या ठिकाणी हेच वातावरण आहे आजसुद्धा. आजही तुम्ही सूर्यकुंडामध्ये जा किंवा कुठेतरी विहार वनमध्ये जा किंवा नंदघाटमध्ये जा, बरसानाच्या गावात जा, नंदगावमध्ये जा, मला कधीही भोजन मिळेल, कधीही छास मिळेल, कधीही झोपायला विश्रांती मिळायला जागा मिळेल, मार्गदर्शन मिळेल, कोणी तुम्हाला फसवणार नाही, चीट नाही करणार, अशी परिस्थिती. दुसऱ्या प्रकारचे धाम असे कसे असतात, ते तुम्हासारखे असतात, त्यांना धाम इतकं आवडतं, इतकं आवडतं, ते इतके वेळा धाममध्ये गेले, त्यांना असं वाटतं की आता आपण सर्व सोडून तिकडे जाऊन राहूया. मग ते अशी व्यवस्था करतात काय 4-5 वर्षाची, काम काम करून पैसे गोळा करणं, सेव्हिंग करणं असं करतात, नाही करतात धंदा वाईंड अप करून तिकडेच लहान जागा घेतात, एक छोटंसं घर घेतात आणि तिकडे राहायला सुरुवात करतात शेवटपर्यंत. काय थोडंफार इन्कम होईल नाही होईल सेव्हिंगमध्ये जे काय असेल ते काही फारशी मोठी अपेक्षा न ठेवता तिकडे एकदम सिम्पल सामान्य लाईफ, सर्वसाधारण नम्र आजीवन जाऊन तिथे राहतात. आता आपल्या इस्कॉनमध्ये प्रभुपादांची कृपा अशी आहे की जवळजवळ 4-5 हजार लोक अनेक विदेशी देशांमधून वृंदावनमध्ये परमनंट राहायला आले आहेत. सायकल चालवतात, धोती कुर्ता घालतात, साडी नेसतात, पदर घेऊन कुंकू लावतात आणि मंगलआरतीपासून सर्व कार्यक्रम अटेंड करतात, मंदिरात सेवा करतात, पगारी नाहीत ते लोक, फक्त धाम वास, तुमचा आमचा देश आणि आमचं धाम त्यांना आवडतं खूप. त्यांच्या देशाच्या सुखसोयी सगळ्या सोडून ते इकडे येतात. आपल्याला जमेल का असं, तिकडे कधी वीज जात नाही, वीज कायमची वीज असते, आपल्याकडे सारखं भार नियमन असतं, आपले रस्ते खराब असतात, त्यांचे रस्ते खूप चांगले असतात, त्यांचं डॉलरची किंमत किती आहे, 62 रुपये. असं सगळं सुविधापूर्ण जीवन सोडून ते तुमच्या आमच्या धाम त्यांना प्रेम आहे म्हणून ते इकडे येतात आणि राहतात, विदेशी लोक. आणि काही देशी लोक पण असतात तिकडे शिफ्ट होतात. मायापूरला पण असे 4 हजार लोक तर कम्युनिटीमध्ये राहतात आणि अनेक आणखी हजारं बाहेर राहतात लोक. सांगायचं तात्पर्य काय, लोकांना धामामध्ये आल्यानंतर जेव्हा खरा सत्संग प्राप्त होतो, खरा म्हणजे जो प्राप्त व्हायला पाहिजे, प्रेरणादायक, तो प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या हृदयात इतकं परिवर्तन होतं की ते आपलं ऐशोआरामी जीवन त्याग करून साधं भक्तिपूर्ण जीवन जगण्याकरता म्हणून आपलं घर सोडून मायापूर वृंदावनमध्ये परमनंट स्थायिक होतात. ते दुसऱ्या प्रकारचे धामवासी, जन्म त्यांचा तिकडचा नाही पण ते बाहेरून आलेले असतात. तिसऱ्या प्रकारचे धामवासी म्हणजे पण आपणच, म्हणजे वर्षातनं एकदा, दोनदा, कधी 4 दिवस, कधी 6 दिवस, कधी 5 दिवस, कधी या ठिकाणी, कधी त्या ठिकाणी जाऊन तिकडे राहतो, काही हॉटेल बुक करतो, काही रूम बुक करतो, आश्रम बुक करतो, मित्राच्या घरी राहतो, मंदिरामध्ये जेवण करतो वगैरे वगैरे. तुमची कशी यात्रा आहे, 10 दिवस असेल ना फार पडतं, तर तो 10 दिवस तिकडे राहणं म्हणजे पण धामवासच आहे. धामामध्ये राहणं म्हणजे धामवास, आणि तेवढ्या काळापुरतं तुम्ही धामवासी. तुम्ही पण तीच हवा, तेच पाणी, तिकडचं जेवण, तिकडच्या भाज्या ग्रहण करता की नाही, तिकडचं माती, तिकडच्या वातावरणात राहून भजन करता, दर्शन करता भक्तिपूर्ण वातावरणामध्ये. तर हे तिसऱ्या प्रकारचे धामवासी आपण सगळे जाऊन येणारे. आणि एक असतो चौथ्या प्रकारचा धामवासी, तो कोण, त्याची ओळख कशी, तो राहतो अमेरिकामध्ये, इंग्लंडमध्ये, हां का, मुंबईमध्ये किंवा कुठे जर्मनीमध्ये, त्याचं हृदय जे असतं ते तिकडे असतं. म्हणजे जो जेव्हा जेव्हा तिथे गेलेला असतो तो त्यांनी ते धामाचा सार इतक्या तीव्रतेने स्वीकार केलेलं असतं आपल्या हृदयामध्ये की त्याचं वागणं, बोलणं, चालणं, विचारशैली, चेतना, कॉन्शियसनेस सगळी तिकडेच असते. शरीराने तो परदेशी असतो पण आत्म्याने तो वृंदावनामध्ये, जगन्नाथपुरीमध्ये, मायापूरमध्ये असतो. ज्वलंत उदाहरण कायचं, श्रील प्रभुपाद. श्रील प्रभुपादांनी वृंदावनात निवास केला बरेच वर्ष, त्याच्या आधी पण केला, नंतर पण केला, पण वृंदावनाचा भाव आणि सार हृदयात पूर्णपणे ग्रहण करून, हृदय पूर्णपणे संपृक्त करून प्रभुपादजी परदेशात गेले. आणि ते वृंदावन हृदयातलं जे आहे, तीर्थी तीर्थवंती कुर्वाणी, संतांचं व्याख्या केली ना की त्यांच्या हृदयात तीर्थस्थान असतात सगळी, त्यांच्या पदोपदी जिकडे ते पाऊल ठेवतात तिकडे तिकडे तीर्थस्थान निर्माण होतं त्या काळापुरतं. तर प्रभुपादांनी तिकडे जाऊन हृदयातलं जे वृंदावन धाम आहे ते जगोजोगी ठिकठिकाणी प्रकट केलं आणि लोकांना तिकडून तिकडे आणलं आणि दाखवलं, हे बघा वृंदावन धाम, हे बघा इथे काय भगवंतांनी केलं, इथे काय लीला केली, मंदिर बांधलं, तिकडे राहायची व्यवस्था केली लोकांची. ते खरे तीर्थपुरोहित, त्यांनी एका ठिकाणी नाही, ते सगळ्याच धामाचे तीर्थपुरोहित आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी लोकांची राहायची व्यवस्था, मंदिराची व्यवस्था, साधनेची व्यवस्था, मार्गदर्शनाची व्यवस्था, सत्संगाची व्यवस्था केली त्यांनी, ताकि देश विदेशामधले लोक आपल्या देशामध्ये आपल्या धामामध्ये येऊन त्यांनी निवास करावा, त्याचा लाभ घ्यावा, त्याची भगवंताची ओळख व्हावी म्हणून त्यांनी आपल्या आध्यात्मिक तीव्रतेच्या शक्तीच्या मुळे आपल्या सगळ्यांना प्रेरणा दिली आणि कितीतरी विदेश लोकांना ते घेऊन आले इथे. तर ते चौथ्या प्रकारचे धामवासी. आणि एक असतात धाम विनाशी. ते धामामध्ये जाऊन शहरातला व्यवहार करतात. म्हणजे काही धामवासी असे असतात की ते धामवासी असतात, जन्माने पण असतात, तिकडचे पण असतात, पण तिकडे जाऊन पापकर्म करतात, व्यभिचार करतात, दारू पितात, मांस खातात, जुगार खेळतात, लोकांना फसवतात, चिटिंग करतात, लोकांची श्रद्धा नष्ट करायचं असा व्यवहार करतात. ते धाम विनाशी. त्यांना फार भयंकर मोठी शिक्षा होते, अतिशय मोठी शिक्षा. म्हणून धामात जाऊन राहणं जे आहे ना ते फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 10 दिवसाकरता राहा, 6 महिन्याकरता राहा, कधी कधी लोक ते भक्तिशास्त्रीवर करण्याकरता 3-3 महिने निवास करतात. म्हणून सांगणं आवश्यक आहे की धामात राहणं ही फार मोठी गोष्ट, त्याकरता मनाची फार मोठी तयारी लागते. की धाम म्हणजे इतकं तीव्र भगवंताचं प्रकटीकरण आहे आपल्याकरता, ते सामान्य पद्धतीने घेणं आणि त्याच्याकरता निग्लेक्ट करणं, त्याला दुष्काळ निष्काळजीप्रमाणे वागणं म्हणजे फार मोठा अपराध आहे. त्याचं फार मोठं मोल द्यावं लागतं पुढे जाऊन. मग तीच लोकं पुढे जाऊन डुक्कर माकड असं भयंकर जन्म घेतात आणि त्यांचे खूप हाल 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 होतात त्यांच्या जीवनामध्ये धामामध्ये केलेल्या अपराधामुळे, धामामध्ये ठेवलेल्या वाईट प्रवृत्तीमुळे, धामामध्ये ठेवलेल्या वाईट नजरेमुळे, वाईट विचार प्रवृत्तीमुळे. हां, आणि धामामध्ये जाऊन भौतिक कार्य केल्यामुळे, कोणाचं वाईट नाही केलं पण बिझनेस केला, मनामध्ये वासना ठेवल्या आणि धामात जाऊन ते भौतिक कार्य केलं, ते धाम अपराध आहे तो एक. धामामध्ये जाऊन बिझनेस करणं, पैसा कमवण्याकरता वगैरे वगैरे. म्हणून धामामध्ये जाण्याकरता एक योग्यता अशी असते की भक्ताबरोबर जावं आणि गुरुच्या आदेशाखाली जावं, त्यांची कृपा घेऊन जावं. मग आपण धामातल्या ज्या काही माया अपप्रवृत्ती आहेत त्याने प्रभावित होत नाही. आपण एकटं गेलं तर धामामध्ये पण असं म्हणतात की ज्या ठिकाणी कृष्ण होते तिकडेच कंस होते ना, तिकडेच पुतना होती, तिकडेच अरिष्टासुर होता. अरे बरोबर, एकदम जातीने जवळजवळच, नाही का? ते मुंबईत नाही आले पुतना आणि अरिष्टासुर तुम्हाला मारण्याकरता. तिकडेच जिथे कृष्ण आहे तिकडेच सगळे होते राक्षस सगळे. म्हणजे कसं, जिकडे कृष्ण आहे तिकडेच माया असते, कृष्णाचा विसर पडला लगेच माया तिकडे उपस्थित असते. जेवढी माया मुंबईत कदाचित नसेल तेवढा प्रकट उत्कट मायेचा प्रभाव धामामध्ये असतो. तिकडे जाऊन तुम्ही जर कृष्णाला विसरलात तर तुमचा ताबडतोब मायेचा इकडे तितका नाही आहे, तिकडे तितका प्रभाव होणार तुमच्यावरती. म्हणून धामामध्ये जाऊन कसं असतं, आपण कुठे असतो, ज्या ठिकाणी आता आपलं मन आहे तिकडे आपण असतो. आता मी जर कॅलिफोर्नियाचा विचार करत असलो, अरे कॅलिफोर्नियामध्ये मी त्या वर्षी होतो, किती छान होतं सगळं वातावरण, तर मी आता वाड्यामध्ये नाही आहे, तर मी कॅलिफोर्नियामध्ये आहे. आणि जर मी कॅलिफोर्नियामध्ये बसलेलो आहे, काही कामाकरता गेलो आहे आणि तिकडे मी वृंदावनची आठवण करतो आहे, तर मी कॅलिफोर्नियामध्ये नाही, मी वृंदावनमध्ये आहे, हे समजणं आवश्यक आहे. म्हणून धामामध्ये जायच्या आधी मनाची अशी तयारी करायला पाहिजे की तिकडे मी तिकडेच राहीन, मनाने पण आणि शरीराने पण. असं नाही आता मुंबईला काय चाललं असेल, माझी मुलगी कुठे असेल, माझा तो कुठे असेल, माझ्या ऑफिसमध्ये काय चाललं असेल. सेवेकरता विचार करणं ठीक आहे, पण सेव्या सोडून विचार करणं या गोष्टींचा, म्हणजे आपण तिकडे पोचलो त्या ठिकाणी. धामवास पूर्ण हवा असेल तर 24/7 24/7 म्हणजे 24 तास पर दिवस, 7 दिवस प्रति हप्ता, 30 दिवस प्रति महिना, जितके आपण दिवस तिथे असू त्यातला सर्व काळ जो आहे तो क्वालिटीच्या दृष्टीने आपण तिथे असायला हवं. मनाने, विचाराने, भावनेने, चेतनेने, शरीराने सगळ्याच पद्धतीने आपण तिकडे असायला हवं. आणि कसं असायला हवं, केंद्रित मन जे आहे ते असं असलं पाहिजे केंद्रित की आपण तिकडेच आहोत. आणि काय करायला गेलो आहोत तिकडे, आपल्या जीवनाला भगवंताच्या चरणी समर्पित करण्याकरता गेलो आहोत. महाराज म्हणतात की वी शुड गो देअर टू ऑफर अवर लाईव्स ॲट द फीट ऑफ श्रीकृष्ण. जी धामाची देवता आहे वृंदावनची, श्रीकृष्ण भगवंत आहेत. जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ भगवंत आहेत, मायापूरमध्ये गौरनिताई आहेत. त्या धामातली जी इष्टदेवता आहे, इष्ट दैवत आहे, त्यांच्या चरणाशी आपलं जीवन समर्पित करण्याकरता म्हणून तिथं आपण जायचं असतं. आणि त्याच्याबरोबरच त्यांच्या कथा, त्यांचं दर्शन, त्यांचं लीलाश्रवण आणि त्यांच्या भक्तांची सेवा हेच करण्याकरता आपण तिकडे जायला पाहिजे. तेव्हा आपली धामयात्रा सफल होते. धामावरून येताना सगळ्यात आनंदी कोण असतं? ज्याने स्वतःला नेहमी मागे ठेवलं, इतरांची सेवा केली आणि ज्याने संपूर्णपणे एकाग्र होऊन सर्व लीला ऐकल्या, कधी झोप नाही काढली कथेमध्ये, जागृत राहून नोट्स बनवल्या, चिंतन केलं, विचार केला, त्याचीच चर्चा केली आणि कधी काय सेवा मिळेल ती सेवा करत राहिली नम्रपणे. सर्वांना पुढे पुढे करून स्वतःला मागे ठेवून जेव्हा आपण धामयात्रा करतो तेव्हा आपली धामयात्रा पूर्णपणे सफल होते आणि अतिशय उत्कृष्ट अशी आध्यात्मिक ऊर्जा आपण प्राप्त करून घरी परत येतो. आणि आपली खरी यात्रा तिकडनं आल्यानंतर सुरू होते. का? तिकडनं येताना किती पर्सेंट आपण सार घेऊन आलो तिकडचं ते आपलं तिकडनं आल्यानंतर जीवनामध्ये दिसणार. काय परिवर्तन घडलं? मन किती बदललं? नाहीतर आपल्या आले लगेच सिरियल चालू टीव्हीची, इतका दिन देखा नाही अभी तो आज पहुंच चुका 8 बजे टाइम पे, चालू करो तुरंत, क्या हुआ, सास कभी बहू थी उसमें क्या हुआ. म्हणजे काय हे? आपलं कसं हत्ती गेला पाण्यामध्ये, पुन्हा आला आणि माती आपल्या अंगात टाकली आणि निघून गेला, कुंजर स्नान. तसं धामवास करू नये कधी. आपल्यामध्ये जसं अकाउंट झाला बाबा, काहीतरी पुण्यकर्म आपल्या अकाउंटमध्ये जमा झालं, आता ठीक आहे परत आपलं पुनश्च हरि ओम जे काय असेल ते मागचं जीवन चालू परत. धामवास म्हणजे तिकडनं परत आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन दिसलं पाहिजे, तो धामवास. भगवंताला अनुकूल असं परिवर्तन दिसलं तर तो खरा धामवास. आता ते पिकनिक होते, पिकनिक. पिकनिकमध्ये कसं असतं? मी केंद्रस्थानी असतो, मला काय आनंद मिळेल, मला काय सुख मिळेल, मला काय सुविधा मिळतील, मला काय जेवण मिळेल, मला कुठची रूम मिळेल, मला बसमध्ये कुठची सीट मिळेल, विंडो मिळेल, मला आवडती पुढची, हे मी 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 जे आहे ते पिकनिक. त्यामध्ये पैसे देऊन आपण काय करतो? स्वतःची इंद्रिय भोगाची व्यवस्था करून ठेवतो. जागा वृंदावन, पण केंद्रस्थानी मी. बाकी सगळे कोणी म्हातारा असेल का आजारी असेल काय करायचं आहे, कोणी उलटी करतोय, आय डोंट नो, मला माझी विंडो पकडलेली आहे. जेवायला पण पहिला मी उभा राहणार, बाकीचं मिळू नाही मिळू, मला 3-4 वेळा मिळालं पाहिजे, बाकीचं काय होईल ते. असे पण लोक असतात, ते धामवास करत नसतात, ते फक्त पिकनिक करत असतात. धामवास म्हणजे कोण? कसा? ज्या यात्रेमध्ये तुमच्या मनाच्या केंद्रस्थानी भगवंत आहेत आणि भक्त आहेत आणि त्यांची सेवा आहे, तो धामवास. आणि तेव्हा ती धामयात्रा सफल होते आणि धामयात्रेतून जे काही इष्टप्राप्ती आहे ती आपल्याला होते. ते म्हणजे भक्तीमध्ये उन्नती, भगवंताच्या नावावर अधिक विश्वास, भगवंताच्या लीलेकरता अधिक आसक्ती, अधिक रुची, सेवेकर तत्परता, हे धामाच्या यात्रेचं एक फळ आहे. ते तुम्हाला चाचपडून बघायला पाहिजे, मला किती मिळालं ते माझ्या मनात डोकावून बघायला पाहिजे की मला ही धाम प्रवृत्ती, धाम सेवा प्रवृत्ती जी आहे भगवंताची, नामरुची, वैष्णव सेवा प्रवृत्ती किती मिळाली, खरोखर किती मिळाली, ढोंग किती आणि खरं किती आहे, हे फक्त आपण ओळखू शकतो आपल्या आज काय चाललं आहे ते. तर धामामध्ये जायचं म्हणजे कसं की जितकं अधिक होईल तितकं धाम आपल्या हृदयातून आपल्या घरी आणायचं आहे. तिकडचा व्यवहार, तिकडची चेतना, तिकडची कॉन्शियसनेस जी आहे ती आपल्या इथे मुंबईच्या जीवनामध्ये दिसली पाहिजे, लोकांच्या जीवनामध्ये आपल्या व्यवहारातून प्रकट झाली पाहिजे. अल्टिमेटली काय असतं? व्यवहारातून मनुष्य आपण ओळखतो की हा कोण आहे, भौतिकतावादी आहे का भक्त आहे का नाटक करतो आहे का मायावादी आहे, काय जे काय असेल ते, स्वार्थी आहे जे काय, व्यवहारातून कळतं. तुम्ही जप करताना तुम्हाला लोक बघायला येत नाही तुम्ही काय करताय, तुमचं तो वैयक्तिक काम आहे तुमचं ते. पण जेव्हा तुम्ही जगात जाता बाहेर तेव्हा तुमचं इतरांचे व्यवहार कसा असतो त्या व्यवहाराच्या माध्यमातून लोकांना कळतं की हा भक्त आहे, वैष्णव आहे का ढोंगी आहे का मायावादी आहे, काय का नास्तिक आहे, हे लोकांना व्यवहारातून कळतं. तर त्या व्यवहारामध्ये परिवर्तन दिसलं पाहिजे तेव्हा तुमची यात्रा जी आहे ती सफल होणार. म्हणून मी ही प्रस्तावना का करतो, कारण गोष्टी सांगणं वगैरे फार चांगलं आहे, छान आहे ते, ऐकू बरं वाटतं, मनाला पण खूप मनोरंजन मिळतं. पण जोपर्यंत आपली मनोभूमिका योग्य तयार होत नाही तोपर्यंत तुमची धामयात्रा कधीच सफल होणार नाही. बाकी व्यवस्थापन आवश्यकता असतेच, परंतु योग्य भक्त नेता म्हणून लाभणं आणि योग्य ठिकाणी बाकी सगळ्या प्रतिकूल अडथळ्यांपासून नवसख्या नवख्या भक्तांना वाचवून धामाचं सार त्यांना थोडं का होईना खाऊ घालणं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही कधी जाऊन बघा एकटे, तुम्हाला कळेल तुम्ही किती फसाल, किती तुम्हाला फसवलं जाईल लोकांच्याकडून. जे काही थोडीफार श्रद्धा तुम्ही गोळा करताय ना, आता तिकडे ती उडून जाईल पूर्णपणे, नष्ट होऊन जाईल पूर्ण, कधीच नाही याच्यापुढे जाणार असं तुमची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. म्हणून शास्त्रामध्ये सांगून ठेवलेलं आहे धामयात्रा कशी करावी, कोणाबरोबर जावं. आणि असं म्हटलेलं आहे की जर जायचं असेल एकटं आपल्याला तर 3 दिवसाच्या वर तिथं राहू नये, भक्तांच्या संगतीशिवाय आणि सेवा असल्याशिवाय. सेवा असेल तर राहू शकता तुम्ही, काय गुरूंची सेवा आहे, काय प्रोजेक्ट आहे आपला तिकडे, तुम्ही राहू शकता. पण सेवेशिवाय फक्त फिरायला आणि दर्शन करणं एकटं 3 दिवस फक्त, फार तर, कारण त्यानंतर माया तुमच्यावरती पूर्णपणे कार्य करायला सुरुवात करते. मलाशिवाय करू शकते, थोडंसं जरा एक एक्साइटमेंट इज देर ना स्पिरिच्युअल लाईफमध्ये, असं आहे ते. म्हणून वृंदावन धाममध्ये जाण्याआधी सावधान रहा, कारण वृंदावन धाममध्ये केलेल्या प्रत्येक अपराधाच्या प्रती लक्षप्रतीने तुम्हाला नुकसान होऊ शकतं. म्हणून जपून रहा आणि अशा प्रकारे रहा की जे काय होईल, असुविधा होतील, काय कष्ट होतील ते सहन करायचं, ते धामयात्रेच्या तपस्येतला एक भाग आहे तो. होतील त्या असुविधा, काही आपला प्लॅन फेल झाला, काय पाऊस पडला, कुठे बस बंद पडली, काय झालं, न कंटाळता न चिडता हां मन शांतपणे ठेवून भगवंतावर केंद्रित ठेवून जे काय होईल ते भगवंताची कृपा मानून स्वीकार करणं हे आवश्यकता आहे. एकदा मला आठवतं मी 1994 पूर्ण यात्रा मीच ऑर्गनाईज केली होती, मी आणि रासबिहारी प्रभूजींनी. त्यावेळी 425 यात्री होते, म्हणजे फार मोठा नंबर असा त्यावेळी. त्याच्या आधी 50, त्याच्या आधी 60, त्याच्यानंतर मग 100, मग 200, आमची 425 म्हणजे फारच मोठी. 4 बसेस म्हणजे काय, नाही काही 8 बसेस, हां आता म्हणजे 6,000 लोकांच्या किती 120 बसेस असतात. हां म्हणजे जप नका करू ऐकताना कथा. हां तर शेवटी आम्ही बऱ्याच योजना केल्या होत्या. हा पण एक मुद्दा इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगतोय मी. आम्ही त्या 7 दिवसामध्ये अनेक स्थानं प्लॅन केली होती, अनेक ठिकाणी कथा प्लॅन केल्या होत्या महाराजांच्या, सगळं चांगलं पिटपॅट प्लॅनिंग केलं होतं. सगळ्यांनी वेळेवरती आले असते, उतरले असते, चढले असते, बरोबर टाईमपास न करता लगेच लगेच आले असते सांगितल्याप्रमाणे, तर ती सगळी मोठी योजना आमची सफल झाली असती. तर मग झाली यात्रा, बरेच लोकांनी उशीर केला, काही जागा कॅन्सल करायला लागल्या, काही कथा रद्द झाल्या, कारण लोक आपले कसे हलत डुलत रमत गमत आपले बोलत बोलत, काय शिंगाडा खात, काय करत करत, हां तिकडे दर्शन करत राहिले, तिकडे तीर्थच घेत राहिले, लगेच निघारे म्हटलं तर नाही निघत, असं करत करत अनेक जागा रद्द झाल्या, अनेक कथा पण महाराजांच्या रद्द कराव्या लागल्या वेळेच्या अभावी. तर व्यवस्थापक म्हणून मी जरा नाराज होतो की महाराज एवढी चांगली योजना केली होती, लोकांनी का नाही आपलं ऐकलं. तर महाराज मला शेवटच्या दिवशी आपण जेव्हा लास्ट ठिकाणाहून परत येण्याकरता निघालो होतो, लास्ट दर्शन करून आपण निघालो परत यायला, तर बसमध्ये महाराज आले, माझ्या बाजूला बसले, म्हणाले हां विश्वरूप कसं काय, मग तुझं यात्रा कसं काय, तुझा अनुभव कसा काय. म्हटलं काय महाराज लोकांना ना, लोक ऐकत नाही महाराज, किती प्लॅनिंग केलं होतं, लोकांना ऐकलं असतं आपलं ते पण झालं असतं, ते पण झालं असतं, हे पण झालं असतं. एकदम महाराज गंभीर झाले, एकदम दिसलं मला की थोडे रागावले पण. ते म्हणाले की भगवंताच्या धामामध्ये जाताना तुम्ही ठरवायचं नाही की त्यांनी आपल्याला काय काय दाखवावं, त्यांचं घर आहे, तुम्ही त्यांच्या घरी जाता. धाम आहे भगवंताचं निज धाम आहे, त्यांचं घर आहे ते. तुम्ही माझ्या घरी आल्यानंतर तुम्हाला कुठच्या रूममध्ये ठेवायचं हे माझा निर्णय असतो. तुम्हाला लंचमध्ये काय खायला घालायचं, चादर कुठची द्यायची, उशीर कुठची द्यायची, कवर कुठचं द्यायचं, बाथरूम कुठचं वापरू द्यायचं हे मी ठरवतो मालक म्हणून. चांगल्या प्रमाणे करणार, परंतु मालक ठरवणार ना तुम्हाला कुठच्या रूममध्ये ठेवायचं, कुठच्या बाथरूममध्ये ठेवायचं वगैरे जे काय असेल ते. तसं आपण तिकडे यात्रेकरू पाहुणे आहोत त्यांचे, आणि भगवंत बडे खूप खूप कृपाळू आहेत, आणि त्या कृपेच्या आधारावर ते आपल्याला आपल्याला प्रवेश देत आहे तिकडे. तर ते ठरवणार आपल्याला काय काय दाखवायचं. म्हणून ते जे काय दाखवतील तुम्हाला त्यात समाधान मानणं हे यात्रेकरूचं फार मोठं कर्तव्य आहे. क्या प्रभूजी आपने तो इतना अनाउंसमेंट जोर से नहीं किया, लोग तो हिलते नहीं थे, हमारा तो हम तो तैयार थे, लेकिन इनकी वजह से हमारा दर्शन नहीं हुआ, तो कैंसल हो गया, प्रभूजी कभी दिखाएंगे आप आपको, असं नाराज कधी होता का मने. शेवटी आपण योजना केलेली असते कागदावरती, पण ती अशी करायची असते की भगवंत आमची ही योजना आहे, आमचं हे अर्ज आहे तुमच्या चरणाशी की आम्हाला हे सगळं दाखवाल का तुम्ही. पण शेवटी दाखवतील ते नम्रपणे आणि धन्यवाद कृतज्ञता याच्या भावनेने स्वीकार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि घरी परतताना काय काय बघायला मिळालं नाही त्याचं चिंतन न करता काय काय बघायला मिळालं भगवंताच्या धामामध्ये त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक भाव आहे ॲरोगेंट उद्दंड भाव की हे का नाही मिळालं ते का नाही ते आपलं उरलं. आणि एक भाव आहे की किती ठिकाणं बघायला मिळाली, किती लीला आपण ऐकल्या, किती स्थानं दर्शन केली आपण, किती कथा ऐकल्या, त्याच्यावर चिंतन करणं, येताना ट्रेनमध्ये त्याच्यामध्ये बसून त्याच्यावर चर्चा करणं, काय काय कुठे कुठे गेलो, कोण कोण काय काय तिथे बोललं, काय काय पाहिलं, काय आठवलं आपल्याला, कुठची गोष्ट आपल्याला छान वाटली ऐकता ऐकल्यानंतर कथेमधली, कुठचा मुद्दा आपल्याला पटला, कुठचं साक्षात्कार आपल्याला खूप प्रेरणा करून गेला, त्याची नोंद करून त्याचं वाचन करून चर्चा करणं, असा भाव असला पाहिजे. शेवटी कृतज्ञ होऊन परत यायला पाहिजे की आपली काय लायकी त्यांच्या घरी जायची. हां आता तुम्हाला म्हटलं की चला आपण मोदींना भेटून येऊया, काय आपली लायकी त्यांच्या दरबारात जाऊन बसायची, त्यांच्याकडे जाऊन घरात प्रवेश करायचा. पण जर आपण गेलो त्याकडे जाऊ शकलो आणि बसलो काही वेळ त्यांच्या सोफ्यावरती, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचा काही नाश्ता केला, त्यांनी आपल्याला एक आणखी एक रूम दाखवली, तिकडे पण काही काम करू दिलं आपल्याला, तर आपण काय म्हणणार वा किती चांगली गोष्ट आहे, आपल्याला एवढं काही योग्यता नसताना आपल्याला एवढं जायला मिळालं. हे तर देशाचे एक मरते पंतप्रधान म्हणजे कसे आपल्यासारखेच जन्म मृत्यू जरा व्याधी सगळ्यांनी बद्ध असलेले. आपण कोणाची गोष्ट करत आहोत, आपण भगवंताची गोष्ट करत आहोत. अखिल ब्रह्मांड नायक जगन्नियंता श्रीकृष्ण भगवंत गौलोकेश्वर त्याची गोष्ट करतोय आपण, त्यांच्या घरी आपण चाललो आहोत. तर आपण कसं झालं पाहिजे, अरे बापरे श्रीकृष्णाच्या घरी आपण चाललो आहोत, ते काय काय दाखवतील, ते कुठे आपल्या गोपींना भेटले, कुठे आपल्या मित्रांना भेटले, त्यांनी कुठे गाई चारल्या, कुठे आपल्या आईच्या बरोबर झोपले, कुठे त्यांनी काही मस्करी केली कोणाशी, कुठे काही चोरी केली, अशा अंतरंग लीला ज्या आहेत ना भगवंताच्या त्या ठिकाणी आपण चाललो आहोत. त्यांच्या प्रायव्हेट जी कार्यकलाप त्यांनी केले, व्यक्तिगत इन अंतर्गत एकदम उत्कट आध्यात्मिक तीव्र ज्या काही त्यांनी कार्यकले त्यांनी केले तिकडे आपण जात आहोत. म्हणजे प्रायव्हेट चेंबर्स अंतपूर म्हणतात ना, अंतपूर म्हणजे कसं, माझ्या घरी याल पण तुम्हाला मी हॉलमध्ये बसवणार, तिकडे चहा पाणी तुम्हाला करणार, बेडरूममध्ये प्रवेश कोणाला मिळणार, जे खास असतात ना खास त्यांना आतमध्ये दाखवणार, जाऊन माझ्या काय काय व्यक्तिगत गोष्टी आहेत त्या दाखवणार. तर हे जे आहे वृंदावन धाम हे भगवंताचं अंतपूर आहे. बाकी ठिकाणी द्वारका पण आहे, त्यांचा भरपूर राजदरबार आहे तिकडे, आणखी काय काय रामेश्वरला त्यांचं निवासस्थान शयनस्थान आहे आणि जगन्नाथपुरी आहे, भरपूर गोष्टी आहेत. पण त्या सगळ्यामध्ये सुद्धा मध्ये जे आहे वृंदावन धाम ते सगळ्यात उत्कट आणि सगळ्यात तीव्र आणि सगळ्यात प्रायव्हेट असं धाम आहे ते. तिकडे आपल्याला प्रवेश मिळणार असेल, काय ऐकायला मिळणार असेल, बघायला मिळणार असेल, तर आपण फक्त धन्यवादच करायचा आणि काय बोलायचं नाही, कंप्लेंट करायचं काय कामच नाही तिकडे, नुसता धन्यवाद, थँक्यू सर तुम्ही आम्हाला येऊ दिलं आतमध्ये 10 मिनटं बसू दिलं, तुम्हाला पाहू दिलं दर्शनाला, तुमच्या तुमची जागा पाहू दिलीत, धन्यवाद. पुन्हा पुन्हा एकच एकच भाव, यशस्वी भाव कुठचा असतो, कृतज्ञ भाव हा नेहमी यशस्वी असतो. कुठच्याही व्यक्तीला तो कधीही कायमचा यशस्वी करतो तो म्हणजे कुठचा भाव, धन्यवाद. ठीक आहे, तर आता आपण थोडं थोडं संक्षेपमध्ये काही ठिकाणांची चर्चा करू. जसं पश्चिमेला एक मोठं वन आहे मधुवन, आपण पूर्वी त्या इव्हन सिनेमात सुद्धा गाणं ऐकलेलं आहे मधुवन, तिकडे कृष्णाने रासलीला केली होती वगैरे वगैरे. तर मधुवन हे असं स्थान आहे ज्या ठिकाणी प्रत्येक युगामध्ये लिहिलेलं आहे, सत्ययुगामध्ये आहे, द्वापरयुगामध्ये आहे, त्रेतामध्ये आहे आणि कलीमध्ये पण आहे. कलियुगामध्ये महाप्रभू चैतन्य तिथे गेले होते आणि त्यांनी तिथे कीर्तन केलेलं आहे. द्वापरयुगामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या वेळी सत्ययुगामध्ये प्रल्हादाने तिकडे ध्रुवाने तपस्या केलेली आहे मधुवनमध्ये, जेव्हा आईने त्याला अपमान केला सावत्र आईने तेव्हा चिडून गेले होते ध्रुव महाराज, आणि जमुने स्नान करून संतांच्या आदेशाप्रमाणे मधुवनात तपस्या केली होती आणि तिकडे मग शेवटी नारायण भगवान प्रकट झाले होते. त्रेतायुगामध्ये शत्रुघ्न प्रभू रामचंद्राचे धाकटे भाऊ त्यांनी लवणासुराचा वध केला होता कुठे, मधुवनामध्ये. आणि द्वापरयुगामध्ये श्रीकृष्णाने रासलीला तिथे केली होती आणि कलियुगामध्ये महाप्रभू चैतन्याने संकीर्तन केलं होतं. आणखी पण खूप लिहिलं तिथे, परंतु संक्षेप सांगायचं म्हणजे मधुवन इतकं महत्त्वपूर्ण वन आहे तिकडचं. तिकडे मधु नावाच्या एका भक्ताचं साम्राज्य होतं पूर्वी, राक्षस कुलात जन्मलेल्या परंतु भक्त असलेल्या अशा एका राक्षस कुलातल्या भक्त राक्षसाचं ते राज्य होतं पूर्वी, म्हणजे त्यांना मधुवन ठेवलेलं आहे. आणखीन एक मधु राक्षस होता त्याला फार पूर्वी भगवंताने मारलं होतं, मधु आणि कैटब ते वेगळे आणि हा मधु राक्षस वेगळा. त्याचे पुत्र राक्षस बनले, फार भयंकर राक्षस बनले, पण हा राक्षस फार भक्त होता, संत प्रभूचा होता. त्यानंतर आलं पुढचं मधुवनच्या, हे सगळं मथुरेमध्ये जवळच आहे, फार मथुरेच्या जवळ 4 किलोमीटर गेलं की मधुवन, आणि त्याच्या पुढे 2 किलोमीटर गेलं की तालवन. तालवन असं सुंदर वन आहे की ज्या ठिकाणी ताडाची खूप झाड आहेत, आपण म्हणतो ताडगोळे खातो ना आपण, तर ते वन ह्या ताडगोळ्यांच्या झाडाकरता फार प्रसिद्ध होतं. इतकं सुंदर त्याचं फळ असायचं की अनेक मैलपर्यंत त्या फळाचा सुगंध यायचा आणि लोकांना मोहित करायचा. तर त्या वनामध्ये एका धेनुकासूर नावाच्या राक्षसाने कब्जा केला होता. त्याचं शरीर गाढवाचं होतं, धेनुक म्हणजे गाढव. तर एक मोठी कथा आहे त्याची, तो साहसिक नावाचा एक राक्षस होता, त्याने अपराध केला होता, त्याला शाप मिळाला, मग तो गाढव म्हणून धेनुकासूर बनला. तर त्याने आपल्या हजारो गाढव आणि राक्षस असलेल्या लोकांसोबत राहून तिथे कब्जा केला होता आणि फक्त स्वतःकरता ती फळं खायची बस, इतरांना कोणी देव द्यायचं नाही, कोणाचा प्रवेश पण द्यायचा नाही. तर एक बालबाल लोक खूप मोहित व्हायचे त्या सुगंधाने, कधी मिळेल ते खायला, बलराम भाऊ खूप वास सुगंध चांगला येतोय, कधी खायला मिळणार, काहीतरी करा व्यवस्था, तिकडे राक्षस बसला आहे, आम्हाला भीती वाटते त्याची, तुम्हाला आत येऊ देत नाही, तुम्ही काहीतरी करा. भगवंत म्हणाले ठीक आहे, बलराम भाऊ म्हणाले ठीक आहे, चला जाऊ आपण. तिकडून निघाले ते आणि रस्त्यावरती श्रीकृष्णाने भगवंताची म्हणजे बलराम भाऊंची खूप स्तुती केली, गौरव केला, आणि मग भगवंताने प्रवेश केला आणि बलरामाने धेनुकासुराचा वध केला आणि सगळी झाडं पाडली, काही झाडं भरपूर झाडं पाडली आणि सगळा ग्वालबाल गोपाळ मंडळींनी ते ताडगोळे खाल्ले आणि आनंद केला. तर ते वन हे तालवन, बलरामजी गुरु आहेत, त्यांनी धेनुकासुराचा वध केला आहे. तर ही लीला जी आहे तालवनामध्ये घडलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं वन जे आहे ते काम्यवन. हे काम्यवन जे आहे ते वृंदावनापासून जवळजवळ 75 ते 80 किलोमीटर दूर आहे, खूप दूर आहे वृंदावनापासून. आम्ही तिकडे जाताना बरसाना निवास करतो, आधीच 50 किलोमीटर जाऊन तिकडे निवास करतो आणि तिकडनं मग नंदगाव, काम्यवन, आदिबद्री केदार तिकडनं दर्शन करतो, कोशी असं तिकडं दर्शन करतो. तर हे वन जे आहे तसं म्हटलंय की सगळ्यात ते 12 वनामध्ये सगळ्यात प्रिय वन आहे ते वृंदावन आहे आणि नंबर 2चं प्रिय वन जे आहे ते काम्यवन आहे. आणि काम्यवन नाव का दिलंय की जिथे गेल्यानंतर सर्व प्रकारचे काम संतृप्त होतात, सब काम पुरे है जाय, म्हणजे काम म्हणजे कशी, काम वासना, भौतिक वासना, भगवंताला विसरून गेलेल्या इच्छा ज्या आहेत त्याला काम म्हणतात. आणि खरं काम म्हणजे काय, भगवंताच्या अनुषंगाने त्यांच्याकरता त्यांच्या सेवेकरता केलेला इच्छा, शुद्ध काम हे विकृत काम, आपलं जे आहे ते विकृत काम, काम वासना त्याला म्हणतात. तर सगळ्या प्रकारच्या ज्या इच्छा आहेत त्या काममनात केवळ गेल्याने पूर्ण होतात अशी काममनाची ख्याती आहे. आणि काममन हे सख्य लीला आणि माधुर्य लीला यांचं एक अतिशय भगवंताचं प्रिय स्थान आहे आणि ते खूप विशाल पण आहे, जवळजवळ 5 कोस त्याचं एरिया आहे काममनाची. आणि काममनामध्ये किती मोठी तीर्थ आहे, त्यामध्ये परशुराम भगवंतांनी 9 कुंड स्थापन केली प्रायश्चित्त म्हणून, सगळ्या क्षत्रियांना मारल्यानंतर 9 कुंड स्थापन केले परशुराम कुंड. आणि भगवंताने बिमल कुंड स्थापन केलं, जी मोठी कथा आता इथे जास्त वेळ नाही सांगायला, पण संक्षेपमध्ये सगळ्या तीर्थांचा राजा बिमल कुंड हे काम्यवनामध्ये आहे. 84,000 तीर्थ तिकडे आश्रय घेऊन राहत आहेत. आणि बिमलकुंडात स्नान केल्यानंतर त्या व्यक्तीला भगवतधाम निश्चित रूपाने प्राप्त होतं असं हे बिमलकुंड आहे. आणि तिकडे गया जे आहे आपल्या बिहारमध्ये, ते गया तिकडे आश्रय घेऊन राहिलेलं आहे, गया स्थान जिथे आपण जाऊन श्राद्ध करतो आपल्या मोठ्या माणसांची. पण त्या गयाचं स्थिती तिकडे वास्तव्य जे आहे त्याचं महात्म्य काय आहे की केवळ जर तुम्ही तिकडे पोचलात त्या ठिकाणी काम्यवनामध्ये गया कुंडाच्या ठिकाणी केवळ पोचलात तर तुमच्या आईकडून वडिलांकडून बायकोच्याकडून नवऱ्याकडून जे काही कुलं आपले आहेत ना आईचं कुल, वडिलांचं कुल, बायकोचं, माहेरचं कुल, सासरचं कुल, ह्या कुलामध्ये किती माणसं झाले दिवंग झालेले आहेत, त्या सगळ्यांना कृष्ण भक्ती आणि मोक्ष प्राप्त होतो. फक्त आपण तिकडे जायचं आणि त्या त्या लोकांचं स्मरण करायचं फक्त, बस. बरं, माझे काका, माझे आजोबा, माझ्या आईची मावशी, जे काय आपल्याला माहिती आहे, जितकी लोकं आपल्या आठवतात, जी गेलेली आहेत जग सोडून, त्यांचं केवळ आठवण करायची. केवळ त्यांची तुम्ही आठवण केली तिकडे जाऊन, त्या लोकांना न केवळ मोक्ष प्राप्त होणार पण कृष्ण भक्ती आणि कृष्णप्रेमसुद्धा प्राप्त होणार, अशी ती महती आहे त्या ठिकाणाची. त्यांच्या नावाने आचमन केलं जाऊन तिकडे नदीमध्ये, त्या कुंडामध्ये, तर आणखीन त्यांना लाभ मिळणार. पुन्हा श्राद्ध करायची गरज नाही त्या लोकांची, अशी पण महती त्या ठिकाणाची. त्या कामेवनामध्ये प्रभू रामचंद्राने जे सेतुबंधक निर्माण केला, कुठे, समुद्राच्या पलीकडे, रामेश्वरपासून, समुद्रापासून मंत्रलंकेपर्यंत तो सेतुबंध जो आहे, तो राधाराणी आणि गोपींनी खूप इच्छा केली. अरे, आम्ही ऐकलं होतं की तू गेल्या जन्मामध्ये राम होतास आणि हा बलराम होता, आणि तुम्ही समुद्रात सेतू बांधला आणि सीतेला तिकडनं आणलं पळत वगैरे आम्ही ऐकलंय. तर राम, कृष्ण म्हणतात, हे कसं कसं, मी कुठे काय, मी तर तुमच्याबरोबर होता, लहान मुलगा इकडे काय, मला माहीत नाही. नाही नाही, नाटकं नाही करायची, आम्हाला माहिती आहे तुम्ही कोण होता पूर्वजन्मी, आम्हाला ते बघायचं आहे, तुम्हाला राम आणि लक्ष्मण म्हणून पाहायचं आहे, आणि ते सगळं पाहायचं आहे, सेतू बंद पाहायचं आहे, सगळं पाहायचं आहे, आताच पाहायचं आहे, नाहीतर तुमच्याशी बोलणं आम्ही बंद करणार, तुमच्याशी कट्टी. जेव्हा गोपी आणि ग्वालबाल असं म्हणतात तेव्हा भगवंतांना फार दुःख होतं. अरे, असेन मी अखिले ब्रह्मांडेश्वर, परंतु जेव्हा माझी सखा आणि सखी मला नाही म्हणतात तेव्हा त्याच्यावर म्हणतं दुःख माझ्या आयुष्यात कुठचं नाही. मग ते म्हणाले, डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले. तुम्ही पण करा, आता उघडा. हां, मग उघडल्यानंतर त्यांच्या समोर प्रभू श्रीकृष्ण रामचंद्र बनून, बलराम भाऊ लक्ष्मण बनून, धनुष धारण करून, मुकुट धारण करून, हे वनवासी वेश धारण करून, त्यांच्या डोळा देखत तिकडे प्रकट झाला ब्रिज, सेतू बंद. त्यावरून हे लोक गेले, सगळे ग्वालबाल जे आहेत ते मुली सगळ्या होत्या ना, त्या सख्या, त्या प्रेक्षक, सगळे ग्वालबाल माकडं बनले, वानर सेना, सगळे ग्वालबाल वानर बनले आणि गेले गर्जना करत करत त्या समुद्र निर्माण झाला तिकडे जवळसमोर त्यांच्या, आणि त्या समुद्रात तो ब्रिज निर्माण झाला, त्यांनी तो बनवला सगळ्यांसमोर. त्याच्यात त्यांनी चालत गेले आणि जेव्हा तिकडे पोचले पुढे, तिकडनं तो दशानंद रावण प्रकट झाला आणि त्यांनी युद्ध केलं, आणि म्हणजे कसं एकदम शॉर्टमध्ये. हां, रामायण किती मोठं आहे, किती वर्ष त्यांनी एका नाटक रूपामध्ये प्रकट केलं तिकडे 5 मिनिटांमध्ये. रावणाचा वध पण करून टाकला, सीतेला घेऊन पण आले. माता म्हणाले, डोळे बंद करा, मग डोळे बंद केले. माता म्हणाले, उघडा, मग उघडलं. परत कृष्ण बलराम आणि ग्वालबाल. परंतु पुन्हा जेव्हा कृष्ण बलराम तिकडे प्रकट झाले, समुद्र, सेतुबंद, लंका आणि रामेश्वर तिकडेच राहिलं. आजही तुम्ही तेव्हा पाहू शकता. मला अजूनही आठवतं, मी जेव्हा ते फर्स्ट टाइम पाहिलं ना, आधी ऐकलं होतं, जेव्हा मी फर्स्ट टाइम ते पाहिलं तेव्हा तो अनुभव मी अजूनही विसरू शकत नाही. अतिशय रोमांचकारी अनुभव. अरे, असंही असू शकतं. तुम्हाला बघितल्यावर कळेल की तो कुठे तिकडे दगड नाही त्या अख्ख्या गावामध्ये, पण मोठे मोठे खडक असे लाईनशीर गेलेले आहेत त्या दुसऱ्या गावापर्यंत. आणि त्याच्या एका एंडला रामेश्वर, त्या ठिकाणी अजूनही शिवलिंग आहे जे प्रभू रामचंद्राने तिकडे रामेश्वरमध्ये स्थापन केलं होतं ना, ते कुंड तिकडे तसंच तिकडे आहे शिवलिंग. त्याला रामेश्वर मानतात. तिकडून सेतुबंद, तिकडून श्रीलंका. आता श्रीलंकेवाला पूर्वी तिथे अशोक वाटिका होती, पण ती आता कालांतराने नष्ट झालेली आहे. नुसतं एक गाव आहे, असं उजाड गाव आहे, ते श्रीलंका आहे. तिकडे पांडवांनी जेव्हा वनवासात निवास केला होता तेव्हा ते काही काळ काम्यवनात पण राहिले होते. तिकडे धर्मकुंड आहे, ज्या ठिकाणी ते यक्षकुंड होतं ना, त्या ठिकाणी ते पाणी घ्यायला गेले आणि ते बेशुद्ध पडले सगळे, मरून गेले. मग धर्मराजाला प्रश्न विचारले गेले, मग त्यांनी उत्तर दिलं, हे काम्यवनात घडलेलं आहे, तिकडे त्यांचं वास्तव्य होतं. आणि स्वतः कृष्ण जे आहेत ते बालपणी घेऊन सोडून गेले वृंदावन, परंतु द्वारकाधीश म्हणून ते पांडवांना भेटण्याकरता त्या इकडे आले होते, त्या त्यांच्या कुटीमध्ये, त्या यक्षकुंडाच्या किनारी. आणि तिकडेच आपल्या भावांना त्यांनी जिवंत करून केलं, आपली उत्तरं देऊन यक्षाला. यक्ष त्याचे वडील होते यमराज, ते प्रकट झाले तिकडे धर्माला, धर्मासमोर, धर्मराज समोर जरा आशीर्वाद त्यांनी दिला आणि भाऊ पण जिवंत झाले सगळे. ते पण घडलंय काम्यवनामध्ये. काम्यवनामध्ये श्रीकृष्णाने पहाडावर चढून मुरली वाजवली आणि तो पहाड वितळला आणि त्यांच्या चरणाचे चिन्ह जे आहेत तिकडे निर्माण झाली. तिकडे गाय धावत आली त्या विरघळणाऱ्या दगडाच्या मध्ये, तिथे पण पायाचे चिन्ह तिकडे उभी झाली. लकोटी कृष्णाची ती अशी कमरेला लावून ठेवली होती, जमिनीला टेकली होती, ती पण त्याचं पण चिन्ह तिकडे आहे. एक पाय अख्खा एक पाय आडवा, गायीचा खूर, लकोटी, सगळी चिन्ह तिकडे आहेत. गोपींना बोलवण्याकरता आणि सख्यांना सांत्वना करण्याकरता त्यांनी बासरी वाजवली होती. आणि वर्णन केलं असं भगवंतांनी त्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे की तो पण बासरीचा सूर साळे ब्रह्मांड छेदून महाविष्णूपर्यंत पोचला, तिकडून विरजा पार करून वैकुंठात पोचला, तिकडून पार करून गौलोक वृंदावनपर्यंत पोचला. तो स्वर बासुरीचा जो भगवंतांनी संधिकाळी वाजवला होता बासरी, हे स्थान तिकडे आहे. आणि काम्यवनातच आदिबद्री आणि केदार पण आहे जिथे भगवंतांनी त्यांना उत्पन्न केलं होतं. अशी अनंत स्थानं आहेत काम्यवनामध्ये, अनंत स्थानं. तिकडे कामेश्वर महादेव आहे ज्या ठिकाणी वृषभानू महाराज त्यांना संतान पुत्र कन्यापुत्री काही नाही म्हणून तिकडे जाऊन नवस करायचे आणि कामेश्वर महादेवाची पूजा करूनच त्यांना राधाराणी प्राप्त झाली असं मानतात. तिथे कामेश्वर महादेव जे आहे, चार महादेवापैकी एक कामेश्वर महादेव आहे, ते तिकडे काम्यवनामध्ये विराजमान आहेत. आपले गोविंदजी जेव्हा वृंदावनातून निघाले, जेव्हा औरंगजेबाने तिथे हल्ला केला होता, तेव्हा संतांच्या वैष्णवांच्या योजनेप्रमाणे त्यांना गोविंदजींना हलवण्यात आलं, तर काम्यवनात त्यांनी निवास केला होता काही काळ, गोविंद देव भगवंतांनी वृंदादेवीसोबत. वृंदादेवी तिकडेच राहिली आणि गोविंददेव पुढे जयपूरला निघून गेले राजस्थानमध्ये. तर आजही तिथे ते प्रसिद्ध ओरिजिनल वृंदादेवीचं मंदिर तिकडे आहे. आणि काम्यवनामध्ये सगळेच भगवंत ते मूर्ती आहेत ना, तर सगळ्यांचं ते वास्तव्य झालेलं आहे. म्हणजे जेव्हा राजपुतांनी या संकटकाळी वैष्णवांना आधार दिला आणि म्हटलं की तुमची सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या आम्ही सांभाळू, तुम्ही आमच्याकडे पाठवा, तर सगळे राधा मदन मोहनजी, गोविंदजी, गोपीनाथजी, राधा विनोद आणि दामोदरजी आणि श्यामसुंदरजी, हे सगळे जे सप्तविग्रह भगवंत सप्तदेवालय आहेत वृंदावनचे, ते सगळे विग्रह त्यांनी काही काळ काम्यवनामध्ये निवास केला होता. राधा वल्लभजी पण जो वेगळा संप्रदाय आहे ते पण तिकडे त्यांनी निवास केला होता. आणि मग तिकडून काही निवास करून मग ते तिकडून राजस्थानला गेले होते. म्हणजे सगळे सप्तदेवालय जे आहेत आपल्या संप्रदायाचे ते सगळे काम्यवनामध्ये आहेत. आणि जवळजवळ 1000 कुंड आहेत तिकडे, काही कुंड लुप्त झालेले आहेत, पण एक काम्यवन महात्म्य म्हणून पुस्तक आहे जे पद्मपुराणाचा अंश आहे, त्यात काम्यवनातल्या सगळ्या लीलांचं वर्णन केलं आहे. तिकडे एक भोजन थाळी आहे ज्या ठिकाणी पर्वतामध्ये एक राजकन्या होती, ती तिथे पर्वत बनलेली आहे शिला, आणि त्या त्याच्या शिलेमध्ये असे ताटवाटी बनलेले आहेत आणि तिकडे भगवंत रोज सकाळी निहारे करायचे आपले. तिकडे वत्सासुराचा वध झालेला आहे, अशा सुंदर सुंदर लीला आहेत. नाही, व्यमासुराचा वध झाला तिकडे, व्यमासुर सॉरी. एक पहाड आहे तिथे, त्या पहाडावरती भगवंत आणि व्यमासुर यांनी अवकाशात युद्ध केलं होतं आणि ते अवकाशात उड्या मारून त्या पर्वतात त्यांनी उड्या मारलेल्या आहेत युद्ध करताना. हां बघा किती भव्य युद्ध असेल ते. तर भगवंतांनी जेव्हा उडी मारली आकाशामध्ये आणि परत जेव्हा ते पर्वतावरती उडी मारली, तर भगवंताच्या हाताचे आणि चरणाचे आणि गुडघ्याचे ते तिकडे चिन्ह पण आहेत. आणि गर्गसंहिता असं सांगते की ज्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं चरण कमल याचं चिन्ह आणि हस्तचिन्ह किंवा शरीराच्या कुठच्याही भागाचं चिन्ह आपण जर पाहाल, तर त्या व्यक्तीला ह्या जगामध्ये पुन्हा जन्म घेणं आवश्यक नसतं, त्याचा मोक्ष आणि त्याचा गौलोक धाम प्राप्ती त्याला होते. जी व्यक्ती भगवंताचे हस्तचिन्ह आणि पादचिन्ह आणि शरीराचे चिन्ह जर दर्शन करण्याचं भाग्य प्राप्त झालं त्या व्यक्तीला, तर पुन्हा त्या व्यक्तीला ह्या जगात जन्म मिळणार नाही, गौलोक धामाची प्राप्ती होणार. अशी अनंत चरणचिन्ह आणि पादचिन्ह हस्तचिन्ह काम्यवनामध्ये उपलब्ध आहेत. बघा किती महान वन आहे ते, किती सांगू आता, भरपूर भरपूर त्यात लिहिलं आहे. एनिवेज हरकत नाही, काम्यवनामध्ये केवळ गेल्याने आणि भगवंताच्या लीलेचं स्मरण केल्याने, तिकडे एक लुकलुक कुंड आहे, लुकलुक कुंड, तिकडे भगवंत आपल्या मित्रांबरोबर लपाछपी खेळायचे, छान कुंड आहे तिकडे. अशा प्रकारची भरपूर कुंड आहेत, भरपूर लीला आहेत तिकडे. तर हे काम्यवन झाल्यानंतर एक वन आहे लोहवन. त्या लोहवनामध्ये लोहासुराचा वध भगवंताने केला होता. तर आपण अशा प्रकारे मधुवन, तालवन, कुमुदवन, बहुलावन, काम्यवन याचं वर्णन केलं संक्षेपमध्ये. भद्रवन, बेलवन आणि लोहवन आणि महावन राहिले ना, तीन माता उरलेले आहेत. महावन उरलेलं आहे आणि भांडेरन उरलेलं आहे, हां, आणि खदीरवन वारलेलं आहे. ओके, आता आपण खदीरवन घेऊया. हे खदीरवन जे आहे ते बरसाण्यापासून 7 किलोमीटर अंतरावरती आहे दक्षिणेकडे, आणि वृंदावनपासून मथुरेपासून ते जवळजवळ 40 किलोमीटर अंतरावरती आहे उत्तरेकडे. आणि खदीरवन, खदीर म्हणजे काय, काथ. आपण असतो ना काथ, तो वापरतात ना पानखाऱ्यामध्ये, लाल रंग देतो त्याला म्हणतात काथ. त्याचं संस्कृत नाव आहे खदीर. आणि हा खदीर जो आहे त्याची वटी जी असते ती गळ्याकरता फार उपयोगी असते. आपला जेव्हा गळा खराब असतो, खदीर आदी वटी सगळ्याची की ती गळ्याकरता चांगली असते. तर त्या वनामध्ये हे खदीर जे आहे याचे खूप वृक्ष होते म्हणून नाव पडलं खदीरवन. हे खदीरवन जे आहे ते नंद महाराजांचे मोठे भाऊ आहेत ना उपनंद, ज्यांना प्रथम राज्य प्राप्त झालं होतं. त्यांच्या वडिलांनी पर्जन्य महाराजांनी रिवाजानुसार ज्येष्ठ पुत्राला राज्याभिषेक करून राज्य दिलं होतं आपलं पूर्ण. मग ते उपनंद व्यक्ती नावाच्या गोपाने आपल्या मधल्या भावाचा गुण पाहून की किती योग्य व्यक्ती आहे माझा मोठा मधला भाऊ जो आहे. ते 5 भाऊ होते, उपनंद, अभिनंद, नंद, सुनंद आणि नंदन, असे 5 भाऊ होते. पण मधला जो होता नंद महाराज ते अतिशय गुणसंपन्न होते. स्वतः राजा म्हणून झाल्यानंतर सुद्धा उपनंदाने राज्य जे आहे ते नंदाला अर्पण केलं. ओके, तर ते उपनंद जे होते त्यांचं हे वन आहे, त्यांचं तिथे अधिराज्य आहे, त्यांचं वन आहे. त्यांची तिथे गोशाळा असायची, त्यांच्या गाईत तिथे बसायच्या, तिथे पाणी प्यायच्या, त्यांची सेवा व्हायची, दूध काढलं जायचं, हे त्यांचं एक त्यांचं स्थान आहे खदीरवन. त्या खदीरवनामध्ये एक मोठं सरोवर आहे, काय त्याचं नाव, माधव सरोवर. आणि माधव सरोवराच्या किनारी एक दिवशी बकासूर येऊन बसला होता. 2 बकासूर आहेत, एक बकासूर राक्षस होता, दोघे राक्षस होते पण एक असा 2 हात 2 पायाचा राक्षस होता आणि एक होता पक्षी स्वरूपामध्ये, बगळ्या स्वरूपामध्ये. जो बगळा होता राक्षस तो तिकडे आला आणि त्याचा भगवंताने वध केला. मोठी कथा आहे ती, खूप छान कथा आहे. पण संक्षेप सांगायचं झालं तर माधव सरोवराच्या किनारी भगवंताने बकासुराचा वध केला आणि सगळ्यांनी जल्लोष केला, आनंद केला. तसं हे सुंदर वन आहे खदीरवन. आणि त्या खदीरवनामध्ये लोकनाथ गोस्वामी महाराजांनी तपस्या केलेली आहे. आपले चैतन्य महाप्रभूंचे जे शिष्य होते 6 गोस्वामी ते वृंदावनामध्ये यायच्या आधी लोकनाथ गोस्वामी आणि भूगर्भ गोस्वामी हे त्यांच्या आधी आलेले आहेत. त्यावेळी वृंदावन पूर्ण जंगल होतं, सगळं लुप्त होऊन स्थानं नष्ट झाली होती. तर त्या काळामध्ये लोकनाथ गोस्वामी आणि भूगर्भ गोस्वामी हे वृंदावनामध्ये अश्रुधारा प्रवाहित करत करत वृंदावने फिरायचे, देवाचं नाव घेत, उदन करत, कीर्तन करत करत. तर लोकनाथ महाराजांनी मग खदीरवनात बसून तपस्या केलेली आहे आणि तिकडेच नरोत्तमदास ठाकूरांनी दीक्षा पण दिलेली आहे. हे तेच गाव आहे आणि ते माधव सरोवरच्या किनाऱ्याचीच आहे, त्यांचं स्थान जे आहे, त्यांची गुफा आहे तिकडे लोकनाथ महाराजांची. आणि नरोत्तमदास ठाकूर जे आहेत त्यांना दीक्षा या वनामध्ये प्राप्त झालेली आहे. असं एक महान वन आहे खदीरवन. त्याच्यानंतर आहे भांडीरवन, हे अतिशय उत्कृष्ट वन आहे. हे यमुनेच्या पूर्व दिशेला आहे आणि भांडीरवनामध्ये खूप लीला आहेत. प्रधान लीला जी आहे ती म्हणजे राधा आणि कृष्ण यांचा गुप्त विवाह इकडे झालेला आहे. तिकडे मोठा वटवृक्ष आहे, त्याचं नाव आहे भांडीरवट. तो इतका विशाल आहे की तुम्ही बघतच राहाल. जवळजवळ प्रभुपाद जिकडे बसलेत ना तिकडून, ते प्रभूजी बसलेत ना तिथपर्यंत तो त्याचा विस्तार आहे असा मोठा. असा एक मोठी एरिया आहे, एकाच झाडाची एरिया. आणि त्याचा ते त्यांनी चांगला चबुतरा बनवला आहे, मोठा असा जवळजवळ ह्या अशा पूर्ण मंदिराच्या आकाराचा असेल तो, इतका मोठा चबुतरा आहे आणि त्यामध्ये त्याची मुळं आणि पाळेमुळं आणि खोड तिकडे मध्ये आहे त्याच्या, फार भव्य आहे. म्हणजे तुम्ही फक्त माझं वर्णन ऐकून तुम्हाला कळणार नाही, पण तुम्हाला जाऊन बघायला लागेल किती मोठा विस्तार आहे. आणि असं म्हणतात की ते आता एकदम संक्षिप्त सूक्ष्म स्वरूप उरलेलं आहे. ओरिजिनल जेव्हा भांडीर होता ना भांडीरवट, त्याच्या शाखा नंदगाव, बरसाना, मथुरा, मधुवन, तालवन, कुमुदवन पर्यंत पोचायच्या. आणि एक लीला अशी आहे की बऱ्याच वेळा कृष्ण आणि त्याची सवंगडी नंदगाववरून निघायचे, परंतु रस्त्याच्या मार्गाने निघायचे नाहीत, तिकडून एका फांदीवर चढायचे आणि वरून जमुना पार करून हव्याच्या वनात प्रवेश करायचे. अशी एक लीला आहे तिकडे. इतकं मोठा वृक्ष तुम्ही कॅन यू इमॅजिन, पण असं आहे, खरी गोष्ट आहे. आता एकही वन त्याचा एकही शाखा इतकी मोठी नाही की ती जमुनेपर्यंत जाऊन जमुना पार करून मला पलीकडे पोचवेल. तर हे वानराप्रमाणे खेळाच्या भावनेमध्ये घरातून निघायचे, ते फांदीवर चढायचे आणि त्या फांदीवरून अनेक ठिकाणी वृंदावनात प्रवास करायचे. एक लीला आहे तिकडची. आणि त्या भांडीरवचाच्या वटाच्या खाली अगदी बालपणी कृष्ण आणि राधा एकत्र आले आणि त्या गुप्त अवस्थेमध्ये दोघत असताना त्यांनी किशोर अवस्था प्राप्त केली, म्हणजे 16 वर्षाचं वयाचं शरीर प्राप्त केलं. त्या लीलेमध्ये ते लहान बाळ होते, पण तिकडे गेलं लगेच ते मोठे झाले काही काळाकरता. तिकडे ब्रह्माजी प्रकट झाले, देवता प्रकट झाले आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ब्रह्माजींच्या पौरोहित्यामध्ये राधा आणि कृष्णाचा विवाह केला, होणार संपन्न झाला. विस्तृत वर्णन त्यांनी दिलेलं आहे ब्रह्मवैवर्तपुराणामध्ये आणि गर्गसंहितेमध्ये. आणि नंतर विवाह केल्यानंतर बऱ्याच काळापर्यंत राधाकृष्ण नवविवाहित वधूवर ज्या रूपामध्ये त्यांनी अनेक लीला तिथे केलेल्या आहेत, परत लहानसा बाळ होऊन ते घरी परत गेलेले आहेत. त्यामुळे प्रकट दृष्टीने त्यांचा विवाह झालेला नाही आहे, परंतु अप्रकट आणि गुप्त रूपाने त्यांचा विवाह झालेला आहे. ती लीला तिकडे घडलेली आहे. त्यानंतर प्रलंबासूर नावाचा राक्षस जो आहे त्याचा वध बलरामाने भांडीरवनामध्ये, आणखी एक सूक्ष्म आणखी एक उपवन आहे तिकडे मुंजा टावी म्हणून, इशिका टावी. तर त्या वनामध्ये प्रलंबासूर आला आणि त्यांनी ह्या मुलांच्या खेळामध्ये खूप त्रास दिला आणि बलरामाला घेऊन तो पळून जायला लागला डोक्यावरती घेऊन. मग बलरामाने त्याचा वध केलेला आहे. त्याच्यानंतर त्या गायी ज्या आहेत त्या निवांत बसल्या होत्या, तर त्या वनामध्ये आग लागली. दावानल, सेकंड दावानल, प्रथम दावानल कुठे आहे? वृंदावनमध्ये आहे, जिथे पहिल्यांदा आग लागली आणि ती कृष्णाने सगळ्यांदेखत ती आग प्रशन केली आणि त्याचा खूप गवगवा झाला की हा मुलगा म्हणजे अचित्र विचित्र मुलगा आहे, आधी काय हे चोरतो ते चोरतो, माखन चोरतो, हे करतो ते करतो आणि इतका डेंजरस मुलगा आहे आणि आग पण प्रशन केली, असा एक गवगवा झाला सगळ्या ठिकाणी. खूप त्याला ओरडली आई बाबा त्याच्याकरता. म्हणून दुसऱ्या वेळी जेव्हा आग लागली सगळ्या गायी आक्रोश करत होत्या, तर भगवंत म्हणाले डोळे बंद करा सर्वांनी, बंद करा बघू सगळ्यांनी, बंद करा. त्याने बंद केले, आता उघडा बघू. तर त्या मधल्या काळात सगळी आग जी आहे ती पिऊन टाकली आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा कुठे आग कुठे काय नाही, स्वप्न होते की खरं होतं हेच माहीत नाही. अशा पद्धतीने तिकडे त्या भांडीरवनामध्ये भगवंतांनी दुसऱ्यांदा आग प्राशन केली, अग्निप्राशन केलं आणि अग्नितत्व जे आहे ते शुद्ध केलं. विमासुराला मारून जे अवकाश तत्व आहे ते शुद्ध केलं. काल्या मर्दन करून जलतत्व जे आहे ते शुद्ध केलं. दावानल प्रशांत करून जे तत्व अग्नीचं आहे ते शुद्ध केलं. आणि काय उरलं? तृणावर्ताला मारून जे वायुतत्व आहे ते शुद्ध केलं. आणि कसं तत्व उरलंय? पृथ्वीतत्व. ते वराहदेवाने पृथ्वीला जेव्हा उचललं गर्भोदक सागरातून तेव्हा ते भगवंताने शुद्ध केलं. आणि ऑफकोर्स भगवंताने जेव्हा वृंदावनात अवतार घेतला त्यावेळी पृथ्वी इतकी आनंदित का झाली की ते दोन चरण कमल दोघांचे दोन दोन हे माझ्यावरती आता लीला करणार, त्याच विचाराने ती पुनित झाली तेव्हाच. आणि जितका काळ भगवंताने पृथ्वीवर निवास केला आणि आपल्या चरण कमलाने ती पृथ्वी पुनित केली, ते तत्व जे आहे ते पण त्याने शुद्ध करून टाकलेलं आहे. तर भांडीरवनामध्ये आणखी एक लीला अशी आहे की जेव्हा भगवंताने वत्सासुराला मारलं, एक राक्षस जो आहे ना तो वासरू म्हणून आला होता आणि भगवंतांनी त्याला मारून टाकलं आणि मारून जेव्हा एकदम अभिमानाने ते गोपींकडे आले आणि सांगू लागले की मी वासराला राक्षसाला मारलं. मग तुम्हाला गर्व वाटतो कृष्णाचा, मी पाप केलं, तुम्ही गायीचं वासरू तुम्ही मारलं, फार मोठं पाप केलं. आत्ता तुम्हाला सर्व तीर्थांमध्ये स्नान करून पूर्ण तीर्थाटन करून तुम्हाला यायला लागेल, तरच तुम्ही शुद्ध असं आम्ही मानू आणि त्यानंतरच तुमच्याशी बोलू, तोपर्यंत कट्टी. तर भगवंत म्हणाले मला कुठेही जायची आवश्यकता नाही. त्याने आपली बासरी घेतली, एक खड्डा खदला, एक विहीर खणली आणि त्या विहिरीमध्ये सगळे तीर्थ आणि धाम आणि कुंड तिकडे आवाहन केलं. सर्व तीर्थांचं जल, कुंडांचं जल, सरोवरांचं जल, नद्या, पर्वत, पवित्र स्थानं तिकडे एकत्र झाली, हात जोडून व्यक्तिरूपामध्ये आणि जलरूपामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भगवंतांनी त्या विहिरीत आंघोळ केली. त्याचं नाव काय? वेणुकूप. ते पण तिकडेच आहे. असं म्हणतात की वेणुकूपामध्ये सोमवती अमावास्येला दूध निर्माण होतं. जी अमावास्या सोमवारी येते त्याला म्हणतात सोमवती अमावास्या. त्या दिवशी तिथे मोठा मेळा असतो, जत्रा भरते आणि सगळ्यांच्या डोळा देखत ती वीर अशी भरभरून वाहते अशी. पण पाणी नसतं, दूध असतं. आणि ज्या स्त्रियांना पुत्र नाही अशा स्त्रियांना असं आदेश आहे की त्या दिवशी जाऊन तिकडे आंघोळ करायची, मग त्यांना पुत्रप्राप्ती होते असं पण तिथे सांगितलेलं आहे. या भांडीवनामध्ये राधा आणि कृष्ण आणि कृष्ण आणि गोपी हे मल्लयुद्ध करायचे. एरवी सगळ्या ठिकाणी सुदामा, श्रीदामा, उज्ज्वल हे सगळे मल्लयुद्ध खेळायचे, कुस्ती खेळायचे कृष्णाशी आणि कृष्णाला हरवायचे इतर ठिकाणी. पण भांडीरवनामध्ये राधा, ललिता, विशाखा, इंदुलेखा ह्या सगळ्या वन बाय वन कृष्णाशी मल्लयुद्ध करायचे आणि सगळ्या गोपी कृष्णाला हरवायचे, हरवायच्या सगळ्या गोपी. तर ही मल्ललीला जी आहे पण भांडीरवनात घडलेली आहे. आणि छाक लीला म्हणजे जेव्हा कृष्ण भगवंताने मोठ्या गायींचा गायीं जबाबदारी घेऊन दूर दूर वनामध्ये जाणं सुरुवात केली त्यावेळी घरून काही गोपी दुपारचं जेवण घेऊन निघायच्या शोधायला, आता कुठच्या वनात गेला आज, ना शोधून काढून बरोबर दुपारच्या वेळी त्यांना जेवण ते पोचतं करायचं. मग ते आले एकदा, त्याच्या आधी पण असं काय घडायचं की दररोज सकाळी गेल्यानंतर एक राक्षस मथुरेवरनं यायचा. ते सर्व वर्णन काय सुखदेव करू शकले नाही कारण वेळ कमी होता त्यांच्याकडे होता ना, त्यांनी काय मेन राक्षस झाले त्यांचं वर्णन केलेलं आहे. परंतु शास्त्राप्रमाणे दररोज एक राक्षस मध्यान्हाच्या वेळी तिथे पोचायचा आणि दररोज एक राक्षस कृष्ण मारायचे आणि त्यावेळी राक्षस मारला की नदीत स्नान करायचे, त्यांना भूक लागायची, नेमकं त्यावेळी त्या गोपी नंदगावरून यायच्या जेवण घेऊन, मग ते जमुना किनारी बसून जेवण करायचे. हे भांडीरवन जे आहे हे पण जमुना किनारीच आहे. तर भांडीरवन हे देवाचं अतिशय आवडतं ठिकाण आहे. ज्या ठिकाणी घरनं आलेली दुपारची जी शिदोरी आहे तिथे भोजन करायचं. तिकडे आणखीन एक जागा याचं नाव आहे भांडीरवट. ह्या भांडीरवटाच्या ठिकाणी श्रीदामा नावाच्या गोपाचं मंदिर आहे, मूर्ती आहे त्या ठिकाणी. जेव्हा भगवंत अक्रूर आले मथुरेवरून आणि कृष्ण बलरामा घेऊन जायला लागले तेव्हा श्रीदामा ह्या झाडाखाली उभे होते. एक आहे भांडीरवट तिकडे, एक आहे बन्सीवट, वेगळा वटवृक्ष आहे. तिकडे आज श्रीदामा उभा होता रडत रडत की तुम्ही कधी येणार, माझं कसं होणार. सगळ्यात प्रिय सखा जो आहे तो श्रीदाम आहे आणि तो राधाराणीचा भाऊ आहे मोठा. आणि त्याला नारद मुनींनी वरदान दिलं होतं की तू श्रीकृष्णाचा सगळ्यात आवडता सखा बनशील. आणि त्याला एवढं प्रेम होतं कृष्णावरती त्याला रात्री झोप पण लागायचं नाही. एरवीसुद्धा त्याची एक मोठी लीला पण आहे की त्याला अनावर व्हायचा भगवंताची स्मृती रात्रीची. रात्र कशी काढायची? संध्याकाळ झाली आणि घरी यायची वेळ झाली की हा रडायचा रोज, रात्रभर रडायचा. मग त्याला शेवटी कृष्णाने आपलं एक चित्रपट जे आहे ते बनवून दिलं, चित्रागोपीच्या माध्यमातून एक चित्र काढून दिलं. मग तो रात्रभर ते बघत राहायचा आणि थोडाफार त्याचा विरह कमी व्हायचा. असा हा सर्व प्रिय सखा श्रीदामा तिकडे उभा होता जेव्हा हे चालले होते मथुरेला. तर त्यावेळी त्याने विचारलं मी राहू शकणार नाही तुमच्याशिवाय, आय विल नॉट बी एबल टू लिव्ह. त्या भगवंत म्हणाले की मी 2 दिवसात परत येईन. किती दिवसात? 2 दिन मे आएंगे आणि ते 100 वर्ष आले नाहीत त्याच्यानंतर, आणि तो मनुष्य तिकडेच उभा होता, ना जेवला ना बसला ना झोपला, केवळ अश्रू प्रवाहित करत करत तो तिकडेच उभा राहिला. आणि असं म्हणतात की जेव्हा चैतन्य महाप्रभूच्या रूपात श्रीकृष्ण पुन्हा वृंदावनात आले तेव्हा ते श्रीरामाला तिथे भेटले आणि त्याला त्यांनी मुक्त केलं असं म्हणतात. म्हणजे प्रेम किती असावं एखाद्या माणसाला भगवंताबद्दल. जेवण नाही, खाण नाही, तहान नाही, भूक नाही, काही नाही, भगवंताशिवाय त्यांना काही सुचतच नाही. तर ते भांडीरवट जे स्थान आहे, सॉरी ते बन्सीवट जे आहे भांडीरवनामध्ये, ही ती जागा आहे ज्या ठिकाणी श्रीदामा गोप जे आहेत ते कृष्णाची वाट बघतायत, असं ते स्थान आहे, पवित्र स्थान. ते आपल्याला काय म्हणतात त्याला, व्हॉट इज पेशन्स, धीर. पेशन्स म्हणजे धीर. धीर प्रवृत्ती जी आहे ती भक्तीमध्ये कशी आवश्यक आहे याचं एक प्रमाण तिकडे आपल्याला बघायला मिळतं. हां, एक आहे लोटा बाबा, गोवर्धनच्या कोपऱ्यात ते बसलेले आहेत, हां, वाट बघत. त्यांनाही भेटले कृष्ण आणि दर दिवशी एखाद्या एका गोपाच्या घरून जेवण यायचं. हां, छाक छाक आहे ना, छाक छाक म्हणजे दुपारचं जेवण. ते एकेका घरून यायचं. ते त्या दिवशी ह्या लोटा बाबा होताना त्याच्या घरून ते ठरलेलं होतं की आज माझं कॉन्ट्रीब्युशन आहे, आय एम द स्पॉन्सर टुडे. तर तो म्हणला की अरे तुम्ही कुठे निघालात, ते चाललो मथुरेला धनुर्विद्या बघायचं आहे तिकडे, म्हणजे आज माझा स्पॉन्सरशिप आहे. नाही नाही, आम्ही येऊ ना, परवा येऊ तुझ्याकडे, लगेच येऊ परत जाऊन. तो म्हणाला की तुम्ही येईपर्यंत मी इथेच बसणार. कुठे? गोवर्धनाच्या एकदम टोकाशी, आपण जेव्हा परिक्रमा वळतो ना त्या कोपऱ्यामध्ये. आजही तिकडे बसून आहे तो पुचरी का लावठा बाबा. काय शिकतो आपण त्याच्याकडनं? पेशन्स. भगवंताकडून डिमांड नाही करायचा, जे काय असेल ते स्वीकार करायचं. तुम्ही जसं ठेविले अनंती तसेचे राहावे. तुम्ही काय दुःख द्याल, काय यातना द्याल, पीडा द्याल, आनंद द्याल, संग द्याल, विरह द्याल, काय द्याल ते आम्हाला मंजूर आहे. तुमच्याकडून जे काय येईल ते आम्हाला पसंत आहे आणि मंजूर आहे. हां, तुम्ही 20 द्याल तरी 20 पण ओके. मीराबाई काय म्हणाली, आपकी तरफ से 20 का प्याला आहे, पी लेंगे, इसमें क्या है, कुछ नहीं हुआ उसको. कारण ते म्हणतात की तुमच्याकडून जो काही प्याला येईल त्यात अमृत असेल किंवा विष असेल, आमच्याकडे ते अमृतच. कारण का? ते तुमच्याकडनं आलंय म्हणून ते आमच्याकडं अमृत, आमच्या कल्याणाकरता ते अतिशय आवश्यक आहे, अतिशय पूरक आहे. म्हणून तुमच्याकडनं जेव्हा ग्लास येईल, प्याला येईल, तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये काय आहे हे बघणार नाही. तुम्ही पाठवलंय म्हणून ते लगेच पिणार न बघता. ही जी श्रद्धा आहे भक्तांची आणि जी पेशन्स आणि धीर प्रवृत्ती आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, अनुभवायला मिळते. त्याच्यानंतर एक पुढे गाव आहे तिकडे, सॉरी आणखीन एक ते लीला अशी आहे की ते वेणुकूप आहे ना, वेणुकूप, त्यामध्ये एक अद्भुत लीला घडलेली आहे. सत्ययुगामध्ये जेव्हा भगवंतांनी मत्स्य अवतार घेतला तेव्हा सत्यव्रत राजा तो मासा जाऊन घेऊन आला ना मासा, तो काही काळाकरता सत्यव्रत राजाने ह्या वेणुकूपामध्ये तो ठेवला होता मासा. मग तो मोठा झाला, मग तो समुद्रात टाकला गेला. म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे मत्स्यकूप म्हटलेलं आहे सत्ययुगामध्ये. आणि यक्ष जे यमराजाचे असिस्टंट आहेत त्यांनी पण यक्ष लोकांनी इथे निवास केलेला आहे ह्या वेणुकूपाच्या आजूबाजूला, म्हणून त्याला यक्षकूप असंही म्हटलं जातं. आणि एक तिथे चाहेरी गाव आहे त्या गावाच्या जवळपास, तिकडे झाडांच्या छायेखाली श्री राधा वृंदावन बिहारी लाल की जय हो. तर त्या भांडीरवनामध्ये एका पुढे गावामध्ये काही घनदाट वृक्षांच्या छायेखाली भगवंतांनी बसून जेवण घेतलेलं आहे. त्याचं नाव आहे चाहेरी गाव, म्हणजे ॲक्च्युली छायेरी गाव आहे, छायेरी गाव. आणखीन एक काय तिथे गाव जागा आहे, त्याचं नाव आहे श्याम तलैया. तिकडे भगवंतांनी रासलीला केलेली आहे आणि जेव्हा गोपी तहानल्या तेव्हा श्यामसुंदर भगवंतांनी आपल्या वेणूने खोदून तिकडे एक कुंड बनवलेलं आहे, तलाव बनवलेलं आहे, श्याम तलैया. हां, गोपींना पाणी पाजण्याकरता. अशा प्रकारे हे भगवंताचं प्रिय रासस्थली, भगवंतांनी जे रासलीला पण केलेली आहे, भगवंताचं आवडतं स्थान आहे रासलीला करायचं. तर हे अतिशय सुंदर भांडीरवनाचं वर्णन समाप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर कुठचा वन उरलेला आहे? आता महावन. महावन जे आहे इथे श्रीकृष्णाचे वडील नंद महाराज, त्यांचे वडील पर्जन्य महाराज, त्यांचं राज्य होतं. आणि पर्जन्य महाराज आणि शूरसेन हे भाऊभाऊ होते, त्यांचे वडील क्षत्रिय होते. आणि क्षत्रियाच्या क्षत्रिय पत्नीपासून झालेला जो मुलगा आहे त्याचं नाव शूरसेन, आणि वैश्य पत्नीपासून झालेला जो पुत्र आहे तो पर्जन्य. आणि पर्जन्य महाराज म्हणे सद्गुणांचा सागर होते, अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर आणि वैष्णव व्यक्ती होते ते, पण राजा होते. त्यांचं राज्य महावनामध्ये होतं. आणि ते महावनाचं आणखी एक नाव आहे गोकुल, ज्या महावनामध्ये नंदगाव आणि बरसानामधून वृषभानू महाराज आणि नंद महाराज पुत्र आणि प्राप्तिकर्ता म्हणून तिथे आले, जमुना किनारी. त्यांना अनेक वर्ष दोघांनाही संतान नव्हती, वृषभानू महाराज आणि कीर्तिदा माताजी आणि नंद आणि यशोदा. त्यांनी चर्चा केली, दोघांची एकमेकांची चांगली मैत्री होती वृषभानू महाराज आणि नंद महाराजांची. आणि त्यांनी म्हणाले की आपल्याला पुत्र संतान काय होत नाही आहे, पुत्र पुत्री काय होत नाही आहे, बरेच वर्ष झाली आहेत, वय पण उलटलं आहे. आता यमुना जी आहे ती फार पवित्र आहे, फार शुभ आहे. जर आपण तिच्या किनारीच आपण निवास आपण स्थापन केला तर तिच्या कृपेने कदाचित संतान प्राप्ती होऊ शकते. म्हणून त्यांनी निर्णय घेऊन आपलं पूर्ण राज्य जे आहे ते महावनामध्ये ट्रान्सफर केलं. आणि एका ठिकाणी जे आहे रावल, हां मुख्य रावली, त्या ठिकाणी वृषभानू महाराजांनी आपलं राज्य स्थापन केलं. आणि गोकुळामध्ये महावनामध्ये नंद महाराजांनी आपलं राज्य स्थापन केलं. आणि यथावकाश नंद महाराजांना कृष्ण बलराम आणि वृषभानू महाराजांना राधाराणीची प्राप्ती झाली. मग ते पुन्हा तिकडून परत आले. का परत आले? कारण जेव्हा श्रीकृष्ण आले तेव्हापासून रोज राक्षस येणं सुरू झालं, एव्हरी सिंगल डे. सगळे खूप त्रस्त झाले. मग पुन्हा मीटिंग घेतली की आता आपल्या मुलांकरता हे जे आहे जागा ती खूप डेंजरस आहे, आपण आता पुन्हा आपापल्या गावी परत जाऊ. मग ते दरबदल करत त्यांची खूप मोठं सुंदर वर्णन आहे गोपाल चंबूमध्ये. ते कसे पुन्हा शिफ्ट झाले, ते कुठे कुठे थांबले, हां तंबू ठोकलामध्ये कुठे कुठे. ते एक प्रसिद्ध स्थान आहे छटिकरा नावाचं, छटिकरा त्याचं नाव. आता दुसरं नाव म्हणजे आताचं नाव छटिकरा आहे, पण खरं नाव काय आहे शकटापूर असं नाव आहे त्याचं. तिकडे शकटासुराला मारण्यात आलं होतं. आणखीन त्याचा एक अर्थ असा आहे की षष्टी करा, म्हणजे भगवंताची जी षष्टी पूजन असतं ना, षष्टी पूजन छठ पूजा आपण म्हणतो त्याला, ते यशोदामाई विसरून गेली होती जन्माच्या 6व्या दिवशी. जेव्हा फर्स्ट बर्थडे आला तेव्हा तिला आठवलं, अरे आपण गेल्या वर्षी छठ पूजा केलीच नाही, तर जन्माष्टमीचं आहे, तर वर्ष पूर्ण होण्याआधी जी षष्टी आली ना अष्टमीच्या आधी, त्या षष्टीला घाईघाईने मग यशोदाबाईने छठ पूजा पूर्ण केली त्या ठिकाणी. म्हणजे नाव छटिकरा पडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी नंद महाराजांनी तंबू ठोकला होता परतीच्या मार्गावरती, आणि वृषभानू महाराजांनी तंबू ठोकला होता वसती गावामध्ये, जे राधाकुंडापासून 1 किलोमीटर दूर आहे. तिकडून आणखी थोडं पुढे गेलं की मुखाराई गाव आहे, ज्या ठिकाणी राधाराणीच्या आईच्या आईचं ननिहाल आजोळ आहे तिकडे राधाराणीचं. असं हे सुंदर स्थान आहेत. आणि दोन तंबू इतके विशाल होते, पण शास्त्र काय म्हणतं, ते अगदी एकमेकांच्या बाजूबाजूला तंबू ठोकले होते त्यांनी, पण ते आत्ताच्या कॅल्क्युलेशनने 28 किलोमीटर दूर आहे एकमेकांच्या. म्हणजे याचा अर्थ असा आला की तंबू इतके विशाल होते पण ते एकमेकांजवळ होते. वसती गावात केंद्रस्थान वृषभानू महाराजांचं तंबूचं स्थान तिकडे होतं केंद्रस्थान, यांचं केंद्रस्थान छटिकऱ्यामध्ये होतं. आणि छटिकऱ्याने वसती 28 किलोमीटर दूर आहे एकमेकांपासून. म्हणजे यांचं राज्य आणि यांचं संपत्ती यांचा विस्तार किती मोठा होता ते आपल्याला थोडा अंदाज येऊ शकतो. मग तिकडून ते बरसानाला गेले, इकडून हे नंदगावमध्ये गेले. तर असं हे महावन जे आहे त्या महावनामध्ये पुतना आणि कोण द्रोणावर्त आणि कोण हे सगळे बालपणीचे वध केलेले राक्षसरी तिकडे वधलेले आहेत कृष्णाने. तिकडे पुतनाचं एक मोठं मंदिर पण आहे, तिला कृष्ण असे मारताहेत, या स्तनावर बसलेले आहेत आणि ते आक्रोश करते असं एक मंदिर आहे तिकडे. मग तुनावरचं जागा पण आहे तिकडे, त्याला मारलं गेलं होतं गावाच्या बाहेर. काही लोक म्हणतात की शकटासुराला तिकडे मारलं होतं छटिकरामध्ये, काही लोक म्हणतात की महावनाचं मारलं गेलं होतं. असं कृष्णाची अतिशय बालपणीची लीला जी आहे ती महावनामध्ये. म्हणजे त्यांना बांधलं गेलं होतं ना तिथे उखळीला, उखळ बंधन, ते पण तिकडे झालेलं आहे. तिकडे असं एक विहीर पण आहे ज्या विहिरीमधून यशोदामाई पाणी काढायची कृष्णाकरता, यशोदा कूप. असं फार छान छान स्थळं आहे तिकडे. ब्रह्मांड घाट आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी यमुना किनारी भगवंतांनी माती खाल्ली होती, कानाने माती खाई, ही जी ब्रह्मांड लीला आहे. भगवंतांनी मुख तोंड उघडलं आणि आईला पूर्ण ब्रह्मांड दाखवलं. ते यमुना किनारा जो आहे तो तिकडेच आहे, ब्रह्मांड घाट या नावाने प्रसिद्ध आहे. ब्रह्मांड विहारीचं मंदिर आहे तिकडे यमुना किनारी. अशा प्रकारे हे महावन भगवंताला अतिशय प्रिय आहे आणि आवडतं स्थान आहे. गौचारण, बाललीला, मृदभक्षण अशा प्रकारे. हां, हे पण एक लीला अशी आहे की भगवंताने पृथ्वीला शुद्ध केलं मृदभक्षण करून. आता कुठचं वन उरलं? वृंदावन तर उरूनच गेलं, ते जाणीवपूर्वक लास्ट ठेवलेलं आहे. हां, परंतु आपण जरी ते 8 दिवस बसलो ना दिवस रात्र, तरी वृंदावनचं वर्णन संपू शकणार नाही. असंही वृंदावन भगवंताचं अतिशय आवडतं वन आहे, सगळ्या वनामध्ये आवडतं. ज्या वनामध्ये गोवर्धन आहे, ज्या वनामध्ये यमुना पण वाहते पूर्णपणे, आणि ह्या वृंदावनाला एवढी यमुना म्हणजे भगवंताला प्रिय आहे की यमुना जी आहे त्या वृंदावनाला अशी परिक्रमा करून जाते पूर्णपणे. जर आपण डोळा न घेतला विचारामध्ये, आपलं नेत्र नाही, आपण त्याला काजळ लावलं, काजळ, तर आपण काजळ कसं लावतो? डोळ्याच्या सीमेपासून आपण काजळ लावतो असं चौकडे, है ना. डोळ्याची जितकी बॉर्डर आहे तिथे आपण काजळ लावतो. तर हे वर्णन आपल्या आचार्यांनी दिलेलं आहे, आचार्यांनी, की जर वृंदावनला आपण तुम्ही नेत्र मानलं तर यमुना हे काजळ आहे वृंदावनाचं. कारण वृंदावनाला सर्व कडेने पूर्णपणे आवृत्त करून यमुना जी आहे पूर्ण परिक्रमा करून मग ती पुढे निघून जाते. आणि तिथे पण गहिऱ्या रंगाची आहे, गहिऱ्या हिरव्या रंगाची यमुना आहे आणि ती संपूर्ण वृंदावनाला परिक्रमा करून. म्हणून तुम्ही जेव्हा वृंदावनची परिक्रमा करता तेव्हा सर्व ठिकाणी यमुना असते. आपण यमुनेच्या किनारी किनारी करतच ती पूर्ण परिक्रमा पूर्ण करतो, कारण ती यमुनाच पूर्ण परिक्रमा करून पुढे गेलेली आहे. असं हे वृंदावन धाम आहे. आणि या वृंदावन धामामध्ये भगवंतांनी बन्सीवट या ठिकाणी प्रथम रासलीला प्रकट केली. सर्वोच्च आनंद आणि सर्वोच्च प्रेम भगवंताचं जे आपल्या भक्तांबद्दल आहे, ते सर्वोच्च प्राकट्य जे आहे ते रासलीलेच्या रूपाने ह्या पृथ्वीवरती प्रकट होतं. आणि ते भगवंतांनी यमुना किनारी बन्सीवट या ठिकाणी प्रकट केलेलं आहे. ह्याच ठिकाणी गोपेश्वर महादेव स्वतः शंकर भगवान गोपी बनून त्यांनी रासमंडलात प्रवेश केलेला आहे. बघा किती फरक आहे बघा. लक्ष्मी जी आल्या, त्यांना काय सांगितलं? तुम्हाला गोपी बनून हे काम करायला लागेल. त्यांनी नाही म्हटलं. शंकर भगवान धावत आले, त्यांना जेव्हा कळलं की इथं रासलीला सुरू होते, भगवंत आपलं अत्युच्च प्रेम प्रकट करणार आहेत, ते धावत धावत आले आणि आता जाऊ लागले. त्यांना थांबवण्यात आलं की यहां पर केवल एक ही मर्द को प्रवेश है, यहां पर केवल स्त्रिया प्रवेश करती है. तर ते इतके आतुर होते, त्याने म्हटलं काय करावं काय करावं असं की त्याने मी गोपी बनेन. त्यामुळे जा इकडून जमुना पार करा, तिकडे एक जागा आहे त्याचं नाव आहे मानसरोवर. त्या मानसरोवराच्या ठिकाणी कधी काळी राधाराणी रागावून बसली होती आणि जे काही अश्रू ढाळले तिने ते अश्रू एकत्र होऊन तो सरोवर बनलं मानसरोवर. तिच्या त्या मान लीलेमध्ये जे काही अश्रू प्रवाहित झाले ते एकत्र होऊन मान सरोवर बनलं. इतकं उत्कट स्थान आहे ते, अतिशय रम्य आणि अतिशय रमणीक एकांतात स्थान आहे. जा तुम्ही तिकडे जाऊन आंघळ करून या. त्या मान सरोवरात तुम्ही जेव्हा स्नान कराल तेव्हा तुम्हाला गोपी शरीर प्राप्त होईल आणि मग तुम्हाला प्रवेश मिळेल. तर हे जे धावत गेले यमुनेच्या मधून धावत गेले आणि लगेच डुबकी मारली आणि लगेच गोपी बनून बाहेर पडले आणि तिकडून परत धावत आले असेच. म्हणजे परवा नाही, माझी बायको काय म्हणेल, माझे गण काय म्हणतील, माझे जे असोसिएट्स आहेत भूत प्रेत वगैरे ते काय म्हणतील, जनता काय म्हणेल, माझे शिष्य काय म्हणतील, हां संन्यस्त प्रवृत्ती विरक्त प्रवृत्तीचे माझे शिष्य जे आहेत ते काय म्हणतील, कशाची परवा नाही भगवंताच्या प्रेमापुढे. असे आपले शंकर भगवान आहेत, परम वैष्णव. हां तसेच धावत आले तर गोपिया ज्या सगळ्या तोंडावरती हात ठेवून हसायला लागल्या एकदम मोठ्या मोठ्याने. का हसायला लागल्या? कारण गोपी बनले कोण? फक्त शंकर. जे साप होते अंगावरती ते गोपी त्या म्हणले, तसेच राहिले. आता याच्यातली एक बाई समजा असा हिच्या डोक्यावर एक साप, हातात एक साप, गळ्यात एक साप, गुंजे आले तर म्हणणं काय? तसे आले होते ते परे आधी आत प्रवेश करायला पुरुष रूपामध्ये साप बीप सगळं घेऊन, आणि बाई रूपा पण तसेच आले. म्हणून ते खूप हसले, म्हणजे कौतुकाने हसले. किती भक्ती आहे बघा, हे भानच नाही आहे काय चाललंय ते माहीत नाही आहे. एवढं भक्तिमत्त प्रेम की मला कशाही पद्धतीने म्हणजे ह्यात जाऊन सेवा करायची भगवंताची, असं नाही की मला आनंद घ्यायचा आहे रासलीलेचा, असं नाही. भाव सेवाभाव आहे तो. मला गोपी बनून नाचायचं आहे आणि आनंद घ्यायचा हा भाव नाही आहे, मला आज जाऊन सेवा करायची आहे. त्यांचा हा भाव पाहून त्या ललिता विशाखा खूप प्रभावित झाल्या. त्यांनी स्वतः आपल्या हाताने या गोपी बनलेल्या शंकराचा श्रृंगार केला, त्याला फार सुंदर गोपी बनवलं, नटवलं, सजवलं, आणि हात धरून ललितेने त्यांना आत घेऊन गेले. कुठे घेऊन गेले? रासमंडळाच्या अतिशय मध्यभागी, ज्या ठिकाणी स्वतः राधा आणि कृष्ण सिंहासनावर विराजमान आहेत. फार सुंदर दृश्य आहे ते, भव्य रासमंडल ते पूर्ण वृंदावनात व्यापलेलं आहे. जमुना किनारी मध्ये रासमंडलामध्ये हा दिव्यात वृंदारण्य कल्प द्रुमादः श्रीमद रत्नागार सिंहासनस्तव श्रीमद राधा श्रील गोविंद देव प्रेष्ठालिबी सेवे मानो स्मरामी, हे दृश्य तिकडे आहे. तिकडे जाऊन त्यांनी तिला उभं केलं, त्या गोपीला हातात चामर दिला, आणि त्या गोपेश्वर महादेवने, हां गोपी रूपात असलेल्या महादेवांनी चामर सेवा केली भगवंताची. मधून मधून दर्शन करत करत फार प्रेमाने दोघांना चामर सेवा केली, आणि मग त्यांना पुन्हा हात धरून त्यांनी बाहेर आणलं आणि सांगितलं की तुम्ही आता इथे उभे राहा आणि हे जे रासमंडल आहे याची रक्षा करा. हे कोणीही अयोग्य व्यक्ती, कोणीही आगंतुक, कोणीही जी योग्य नाही त्यांना इथे प्रवेश तुम्ही देऊ नका. पण आजही शिवजी महाराज आमचे गोपी बनून तिकडे विराजमान आहेत बन्सीवटाच्या किनारी. अनंत सर आहेत वृंदावनामध्ये. ब्रह्माजी तिकडे येऊन रडले जेव्हा त्यांनी गायी चोरल्या, गायी वासरू चोरले कृष्णाचे, मग पश्चाताप केला, मग माफी मागितली, मग प्रार्थना केली, सगळं झालं त्यांचं काम पूर्ण, तरीही पश्चाताप काही कमी झाला नव्हता. तिकडून निघाले, पुन्हा उतरले वृंदावनामध्ये आणि एका ठिकाणी बसून खूप 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 आपल्या आठ डोळ्यांतून रडले. आठ डोळे आहेत ना, नक्की ना, चार डोके म्हणजे आठ डोळे. आठ डोळ्यातून निरंतर अश्रुप्रवाह झाला त्यांचा आणि एक मोठं कुंड बनलं, ब्रह्मकुंड. ते पण वृंदावनामध्ये दावानल कुंड पण तिकडेच आहे, ज्या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा आग निर्माण झाली ते भगवंतांनी प्रश्न केली, ते पण दावानल कुंड आहे. अक्रूर घाट वृंदावनामध्ये आहे, ते वृंदावनची बॉर्डर आहे मथुरेपासून वृंदावनची, जिकडे अक्रूराने येऊन दर्शन केलं भगवंताचं. आणि एका ठिकाणी जलाखाली विष्णू आणि शेषशाही आणि जलाबाहेर कृष्ण बलराम, अक्रूर घाट म्हणतात त्याला. त्याच्या पुढे आणखी एक स्थान आहे ज्या ठिकाणी ब्राह्मणांनी यज्ञ केला होता आणि ब्राह्मणांच्या पत्नींनी भगवंताला यज्ञामध्ये अर्पण करण्याआधी जे काय केलं होतं भोजन ते भगवंताला जाऊन भरवलं, ती लीला पण तिकडे झाली. त्याचं नाव आहे भात्रोल यज्ञस्थली, ते पण वृंदावनामध्ये आहे. आणि आपल्या संप्रदायातले जे प्रमुख मंदिरं आहेत ती सर्व वृंदावनामध्ये आहेत. राधा मदन मोहन, राधा गोविंदजी, राधा गोपीनाथजी, राधा श्यामसुंदरजी, राधा दामोदरजी, राधा रमणदेव, राधा गोकुलानंद देव, राधा वृंदावन चंद्र, राधा विजय गोविंद, राधा छैल चिकन, राधा माधव, जितके आपल्या आचार्यांचे जितके विग्रह आहेत ते सर्व विग्रह वृंदावनामध्ये आहेत. मूळ विग्रह आता नाही, आता ते जयपूरमध्ये आहेत, पण मूळ स्थान जे आहे ते सर्व वृंदावनामध्ये आहे. आणि त्या खूप 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 लीला आहेत त्याच्या, कारण ते वृंदावनचे वन जे आहे ते श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असल्यामुळे आपल्या सगळ्या आचार्यांनी, सगळ्या संप्रदायाच्या सगळ्या आचार्यांनी तिकडे येऊन भजन केलेलं आहे. असं हे वृंदावन वन जे आहे ते भगवंताला अतिप्रिय आहे. आणि त्या वृंदावनामध्ये जो पोहोचतो आणि प्रामाणिक मनाने सेवा करतो भगवंताची, त्या व्यक्तीला केवळ वृंदावनामध्ये प्रवेश केल्यामुळे पुन्हा ह्या जगामध्ये जन्म घ्यायची आवश्यकता पडत नाही, असं या वृंदावनाचं महात्म्य आहे. जमुनेचा संघ आहे, राधाकृष्णाला प्रियस्थळी आहे, आणि मोठं झाल्यानंतर जे गौचारण लीला आहे ती अधिक अधिक लीला त्यांनी तिकडेच केलेली आहे. आमचं जे हॉस्पिस आहे ना, आमचं जे मंदिर आहे इस्कॉनचं, जे स्थापन केलं गेलं त्याचं नाव आहे रमणरेती. एक रमणरेती गोकुळात पण आहे आणि ही रमणरेती इकडे पण आहे. तर त्या काळी जंगल होते, जंगल पूर्णपणे. असं म्हणतात की आज जिकडे इस्कॉनचं मंदिर आहे ना तिकडून राधाकुंडापर्यंत म्हणजे जवळजवळ 28-30 किलोमीटर अंतरापर्यंत सूर्यकिरण जमिनीवरती पोचायचं नाही, इतकी घनदाट झाडी होती तेव्हा. तर त्या जंगलामध्ये आमच्या प्रभुपादांनी जागा घेतली आणि लोक म्हणाले कशाला तुम्ही जंगलात जाते, तिथे वाघ सिंह फिरतात, तिकडे कोण जाणार मंदिरात दर्शन घ्यायला. तर म्हणाले थांबा जरा, मंदिर बनू दे, मग तुम्हाला कळेल काय ते. आणि आज ते ठिकाण असं आहे, एवढं गजबजलेलं आहे आणि सगळ्यात जास्त गर्दी पूर्ण वृंदावनमध्ये आपल्या मंदिरात असते. तुम्ही कुठच्याही महिन्यात जा तिकडे, कमीत कमी 500 माणसं मंगळारतीला असतात 4:30 वाजता, कुठचाही ऋतू का असेना. आणि तिकडल्या जागेचे भाव आता मुंबईच्या जागेच्या भावाप्रमाणे झालेले आहेत. तिकडे काळ जंगल होतं. संत लोक जेव्हा कुठचं कार्य करतात तेव्हा त्यांना काय दिसतं ते आपल्याला कळत नसतं. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून जेव्हा आपण कार्य करतो तेव्हा आपलंही जीवन सफल होतं. तर ते जागा आहे रमणरेती, ज्या ठिकाणी कृष्ण बलराम फार प्रेमाने एकमेकांशी तिथे खेळतात. त्या ठिकाणी आपलं हॉस्पिस पण तिकडे आहे, हॉस्पिटल आपलं आहे आणि फारच जवळ आपलं मंदिर पण कृष्ण बलरामांचं आहे. आणि ते असं एकच मंदिर आहे, एक नंदगावला आहे आणि एक आपल्या वृंदावनमध्ये आहे, कृष्ण बलराम. बघा सर्व ठिकाणी राधाकृष्ण राधाकृष्ण राधाकृष्ण, पण हे कृष्ण बलरामाचं स्थान आहे. असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी तू जाल कधी वृंदावनमध्ये, जेव्हा जाल तेव्हा ज्या काही समस्या आहेत त्या सांगायच्या बलरामांना. ऑल कंप्लेंट्स टू बी टोल्ड टू बलराम. काही तुम्हाला डिफिकल्टी आहे, संकट आहे तुमच्या जीवनामध्ये, बलराम भाऊ तुमचे सगळे संकट नष्ट करणार. फर्स्ट इन कमांड इज बलराम, सेकंड इन कमांड इज कृष्णा टू एन्जॉय अँड टू एक्सपिरियन्स ब्लिस ऑफ कृष्ण कॉन्शियसनेस. अशा प्रकारे हे दिव्य धाम जे आहे ते तुमच्याकरता भगवंताने प्रस्तुत केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी तिकडे जावं, योग्य भावनेने जावं, मनपूर्वक भावनापूर्वक चेतनापूर्वक भक्तीपूर्वक जावं आणि भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करावी अशी माझी राधा वृंदावन बिहारी लालच्या चरणाशी प्रार्थना आहे. आणि हे जे आहे आपण इथे बसलेलो आहोत हे आणि ते वृंदावन यामध्ये काही फरक नाही. संत लोक आपल्या कृपेने कुठेही वृंदावन प्रकट करू शकतात कायमचं, त्याचं हे प्रमाण आहे. आज ते तुमच्या डोळ्यांसमोर थोडंसं अजून पूर्ण प्रकट झालेलं नाही आहे, परंतु चेतनारूपाने ते जेव्हा इच्छा प्रकट केली गेली त्याचवेळी ते प्रकट झालेले आहे. आणि ते गोवर्धन जो आहे ना, तुम्ही जेव्हा जाऊन बघाल गोवर्धन वृंदावनमध्ये तीच भावना तुम्हाला इथे मिळेल. जाऊन तिकडे एकदा या, पुन्हा इथे येऊन बघा, मग तुम्हाला कळेल की ते आणि हे सेमच आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये गोवर्धन राहून गेला आपला तो वृंदावनात. ते वृंदावन वन अति सगळ्यात प्रिय आहे, त्या वृंदावनापेक्षा त्यातला जो गोवर्धन आहे तो भगवंताला अतिप्रिय आहे. आणि भगवंताने गोवर्धनाला प्रॉमिस केलं होतं की तुझ्या आसपास मी माझ्या लीलेतली जी सगळ्यात अंतरंग लीला आहे अगदी प्रायव्हेट जे आहे ते तुझ्या आसपास करेन. तर हे गोवर्धन जे आहे ह्या ठिकाणी भगवंतांनी अतिशय उत्कट लीला केलेल्या आहेत. गौचारण केलेलं आहे, सखा लीला केलेली आहे, गोपी लीला केलेली आहे, आईबाबमोर लीला केलेली आहे, शांतरस, साख्यरस, दास्यरस, माधुरीरस, सर्व प्रकारच्या लीला गोवर्धनाच्या जे आहे गोवर्धन त्या ठिकाणी झालेल्या आहे सगळ्या लीला. तर अशा प्रकारे यमुना आणि गोवर्धन ह्या दोन विशेष व्यक्ती अशा आहे ज्यांनी भगवंताच्या सर्व प्रकारच्या लीला अवलोकल्या आहेत म्हणून त्यांना सगळ्यात अधिक कृपा प्राप्त आहे. आणि यमुना अशी आहे की यमुना हे भगवंताची पाचवी पत्नी पण आहे, साक्षात गौलोक धामात ते प्रकट झालेली आहे. आणि भगवंताच्या इच्छेनुसार राधाराणीच्या इच्छेनुसार तिला पाठवण्यात आलेलं आहे पृथ्वीवरती. आणि ती पृथ्वीमध्ये वृंदावनामध्ये येऊन सगळ्या लोकांना पाप पुण्य निवृत्ती आणि कृष्णभक्ती प्राप्ती देण्याकरता आतुर आहे अशी यमुना देवी वृंदावनात निवास करते. म्हणजे सान्निध्यामुळे हे आपण जनसामान्य जे आहोत ते आपला उद्धार होतो. बोलो श्रीकृष्ण भगवान की, श्री गिरिराज गोवर्धन की, यमुना मई की, श्री वृंदावन धाम की,
जय जय श्री राधे श्याम।